शुभ संध्याकाळ मित्रांनो, आपण सर्व एक क्षण प्रार्थनेसाठी उभे राहूया. आमच्या स्वर्गीय पित्या, आम्ही आजच्या रात्री पुन्हा या पवित्र सभेमध्ये तुझ्या सेवेसाठी जमलो आहोत. आणि तू वचन दिले आहेस की जेथे दोघे किंवा तिघे एकत्र जमतील तेथे तू त्यांच्यामध्ये उपस्थित असशील. आणि आम्ही खात्री करीतो की तू येथे आहेस, कारण आम्ही त्याच्या नावाने जमलो आहोत. आता आम्ही प्रार्थना करीतो बापा की तू आज रात्री येथे येऊन आमच्यासाठी हा दुसरा शिक्का फोडशील. आणि जसे तो कवी म्हणाला, तो काळाच्या पडद्यामागे बघू इच्छितो आणि तीच आमची इच्छा आहे हे प्रभू, की भूतकाळात बघून आम्ही जगावे की पुढे काय आहे. आणि आम्ही प्रार्थना करीतो की जो कोकरा अर्पण करण्यात आला तो आता इथे येऊन शिक्का फोडेल व ज्या गोष्टी आम्ही समजायला हव्या त्या आम्हाला प्रकट करील. येथे काही जण असतील प्रभू जे अजून ख्रिस्तासोबत महान वचनाच्या सहभागीतेत गेले नाही, आम्ही प्रार्थना करीतो की आज रात्री ते सार्वकालिक निर्णय घेतील, देवाच्या आत्म्याने भरतील. पित्या, जर कोणी आजारी असेल आम्ही प्रार्थना करीतो की तू त्यांना बरे करशील. येथे खूप रुमाल आहेत ज्यावर मी आपले हात ठेवले आहेत. बायबलमधील संत पौलाच्या स्मरणार्थ जेथे ते रुमाल व फडकी त्याच्या शरीरावर ठेवत व ते नंतर लोकांवर ठेवत, त्याचवेळी अशुद्ध आत्मे त्यांच्यातून निघत व ते बरे होत. आम्हाला प्रभूचे आगमन जवळ दिसत आहे. आम्हाला माहित आहे की वेळ जवळ येत आहे. या गोष्टी 900 वर्षानंतर पुन्हा मंडळीकडे परत आल्या आहेत. आता आम्ही प्रार्थना करीतो हे पित्या, ज्या गोष्टी आम्ही मागितल्या आहेत त्या तू मान्य करशील. प्रभू, तुझ्या सेवकाला सामर्थ्य दे, सर्वत्र तुझ्या सेवकांना सहाय्य कर. आणि विशेष करून आम्ही जे येथे जमलो आहोत, आम्ही तुझे हे वचन स्वीकारावे म्हणून आम्ही येशूच्या नावात मागतो, आमेन. खरोखरच आजच्या रात्री पुन्हा एकदा देवाच्या घरात येणे चांगले आहे. आणि मला माहित आहे की तुमच्यातील बरेच जण उभे आहेत, त्याबद्दल क्षमस्व, परंतु आम्ही त्याबद्दल जास्त काही करू शकत नाही. आम्ही चर्चमध्ये 300-400 जास्त लोक मावतील एवढं वाढवलं आहे. पण यासारख्या खास सभांसाठी खूप जास्त गर्दी होते. आता मी प्रार्थनेत व या शिक्क्यांचा अभ्यास करण्यात खूप चांगला वेळ घालवत आहे. मी आशा करीतो की तुम्ही सुद्धा घालवत असाल. मला खात्री आहे की तुम्ही घालवत असाल. आणि जर हे तुम्हाला तितकंच महत्वाचं असेल जितकं ते मला आहे, तर नक्कीच तुम्ही चांगली वेळ घालवत असाल. मला माझ्या मैत्रिणीला दूरध्वनी करायचा आहे. आणि आज तिचा वाढदिवस आहे. आज ती 12 वर्षाची झाली आहे, सारा माझी मुलगी. आणि नंतर परवा मला आणखीन एक दूरध्वनी करावा लागेल, कारण तेव्हा बेकीचा वाढदिवस आहे. आणि आता आज रात्री आपण दुसरा शिक्का यावर अभ्यास करीत आहोत. आणि पहिल्या 4 शिक्क्यात तेथे 4 घोडेस्वार आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, आज पुन्हा काहीतरी घडले. आणि मी गेलो आणि माझ्याकडे जी जुनी टिप्पणी होती ज्यावर मी प्रचार केला होता ती बघत बसलो होतो. आणि मी विचार केला, बरं, मला जेवढं शक्य होईल तेवढं उत्तम मी केलं आहे. आणि खूप लेखक आणि बरंच काही. आणि मी विचार केला, बरं, मी वाचतो व थोडं येथे शोधतो. आणि पहिलीच गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे, काहीतरी घडते आणि हे पूर्णपणे वेगळं आहे. ते वेगळ्या पद्धतीने येते. आणि नंतर मी पटकन माझी पेन्सिल घेऊन शक्य तितक्या घाईत लिहितो, जितका वेळ तो तिथे उपस्थित आहे तोपर्यंत. अरे, 1.5 तास अगोदर काहीतरी घडले. काही मिनिटांपूर्वी खाली येताना मी भाऊ वूडला सांगत होतो, असेच काहीतरी. तुम्ही जाणता अशा अनेक गोष्टी घडतात त्याविषयी तुम्ही बोलू शकत नाही. पण असंच काहीतरी आता घडले ज्याने मला खूप मदत झाली. या इमारतीमध्ये माझा एक मित्र आहे, अर्थात तुम्ही सर्वच माझे मित्र आहात. हा भाऊ ली वेल, हा भाऊ मौल्यवान आहे आणि वचनाचा खरा अभ्यासक आहे. डॉक्टर वेल बॅप्टिस्ट आहे पवित्र आत्म्यासहित आणि तो एक आणि मी हे मानाकरिता बोलत नाही. मी हे बोलतो कारण मी विश्वास करीतो. मला माहीत असलेल्यांपैकी तो एक उत्तम पारंगत विद्यार्थी आहे. आमचे मतभेद विसरून आणि त्याने छोटीशी टिप्पणी लिहून माझ्यासाठी बिल्ली करवी पाठवली आहे आणि बिली ती मला वेळेवर देऊ शकला नाही आणि मला वाटते मी ती पूर्ण वाचली नाही. पण त्याने त्यात जे सांगितले ते मी येथे फक्त सांगणार होतो. मी ते 6 महिन्यापूर्वी वाचले. भाऊ लिवेल काय तुम्ही येथे आहात काय? मी ते जवळजवळ 6 महिन्यापूर्वी वाचले होते. मला खात्री नाही, तो म्हणाला. भाऊ बिल, मला खात्री नाही पण मी विश्वास करीतो की पॉलिकार्प हा संत योहानाचा विद्यार्थी होता. ते बरोबर आहे, तो होता. मला वाटते इरेनियस हा पॉलिकार्पचा विद्यार्थी होता. ते बरोबर आहे, अगदी बरोबर. इरेनियसने सांगितले की येशू परत येईल जेव्हा ख्रिस्ताच्या शरीराचा शेवटचा निवडलेला सदस्य आत येईल. तो इरेनियस होता. ख्रिस्ताच्या मरणानंतर जवळजवळ 400 वर्षांनंतर तो म्हणाला, जेव्हा हे शेवटचे युग येईल, आता हे नायसिया परिषदे अगोदर आहे. तुम्ही जे येथे आहात, जे वाचतात वचनाचा अभ्यास, अर्थात जे बायबलच्या इतिहासाचा अभ्यास करतात, तुम्हाला माहीत आहे हे नायसिया परिषदेपूर्वी मिळते. हे मला वाटते हे पहिले पुस्तक किंवा दुसरे पुस्तक, तुम्ही ते बघाल. आणि आता त्याने खूप वर्षांपूर्वी हे बघितले. त्याने सांगितले शेवटचा, तो शेवटचा निवडलेला, तो निवडलेला. लोक विचार करतात निवड अशी एखादी गोष्ट आहे जी इथे नुकताच उभविलेली आहे. ही सगळ्यात जुन्या शिकवणीतली एक गोष्ट आहे, निवड व बोलावणी. आणि म्हणून इरेनियसने, जो निश्चितच वचनाचा एक खरा अभ्यासक होता, नेहमी निवडीवर विश्वास केला. आणि इरेनियस हा चर्च युगांतील दूतांपैकी एक दूत होता. ज्याप्रमाणे आपण बघितले, ज्याप्रमाणे आपण शिकलो, आम्ही विश्वास करीतो अर्थातच आता ही सगळी रहस्य होती. ती सर्व इथे आहेत, इथे या शिक्क्यामध्ये दडलेली, तुम्ही पहा. आणि ती शेवटच्या दिवसांत प्रकट होणी आहे. तशी त्यांची सुरुवात पौलापासून झाली आणि इरेनियस आणि मार्टिन आणि असे पुढे होऊन या शेवटच्या काळात ती आली. आणि आम्ही विश्वास करीतो की आज रात्री प्रभू आमचे प्रयत्न आशीर्वादित करेल. आता आपण पहिला शिक्का, मी खरोखरच त्याचा आनंद उपभोगला. पहिला शिक्का त्याच्याबरोबर जो आशीर्वाद मला मिळाला. आणि मला तुम्हाला जास्त वेळ थांबवायचे नाहीये, पण तुम्ही बघा मला काही रात्रीनंतर आणि हे संपल्यावर पुन्हा जाणे आहे. आणि आपल्याला काही वेळ थोडा त्रास घ्यावा लागेल. आणि ज्युनियर जॅक्सन तिथे उभे असलेले मला दिसताय. मला वाटते की काही क्षणांपूर्वी मी भाऊ रुडेलला इथे कुठेतरी बघितले. आणि ते भाऊ व दुसरे जे आपल्या बरोबर बहिणीसारखे नातेसंबंध असणाऱ्या मंडळींतून आले आहेत, आम्ही खरोखरच यांचे कौतुक करतो. आणि मला भाऊ हुपर दिसत आहेत. मी विश्वास करीतो ते तिथे भिंतीच्या बाजूने उभे आहेत. ते युटिका येथील चर्च मधून आहेत. आणि आम्ही तुम्हा सर्वांच्या सहकार्याबद्दल खरोखर प्रशंसा करतो. आता मागच्या संध्याकाळी जसे शिक्क्यांवर शिकविणे आपल्याला नेहमी आवडते आणि जसे मंडळीच्या युगांवर शिकविले त्याचप्रमाणे आम्ही हे शिकवितो. आणि ज्यावेळी आपण मंडळीच्या युगांवर शिकविणे संपवले, जेव्हा मी इथे व्यासपीठावर त्या युगाचे चित्र काढले होते, त्यावेळेला काय घडले होते ते किती जणांना आठवते? तो तिथे खाली उतरला आणि प्रकाशाच्या स्वरूपात मागे भिंतीकडे जाऊन त्याने स्वतःने आपल्या सर्वासमक्ष ते चित्र भिंतीवर काढले. देवाचा दूत काही सहस्त्र लोकांसमोर तेच उभा होता. आणि आताही तो काहीतरी अद्भुत करीत आहे. आणि म्हणून आम्ही महान गोष्टींची अपेक्षा करतो. आपल्याला माहीत नाही, फक्त अपेक्षा करून आम्ही वाट पाहतो. माहीत नाही की पुढे काय होईल, फक्त वाट पाहतो. परमेश्वर आपल्यासाठी किती महान आणि अद्भुत आहे, आम्ही खरोखर त्याची प्रशंसा करतो. आता मी थोडीशी पार्श्वभूमी देण्यासाठी पहिले व दुसरे वचन वाचतो आणि मग दुसऱ्या शिक्क्यासाठी आपण तिसरे व चौथे वचन घेऊ. आणि नंतर पाचवे व सहावे वचन हे तिसरा शिक्का आहे. सातवे व आठवे प्रत्येकी एकेका घोडेस्वारासाठी आहे. आणि मी इच्छितो की तुम्ही बघा की जसे जसे आपण पुढे जातो तसा त्या फिक्क्या घोड्यावरील व्यक्ती बदलत जातात. आणि जर देवाची इच्छा असेल तर पुढच्या रविवारी रात्री तो शेवटचा महान शिक्का उघडला जाईल. आणि जेव्हा हे घडले तेथे फक्त एकच गोष्ट घडली, स्वर्गात अर्धा तास शांतता होती. परमेश्वर आपल्याला सहाय्य करो. आता मी तिसरं वचन वाचतो. त्याने दुसरा शिक्का फोडला तेव्हा दुसरा प्राणी ए असे म्हणाला ते मी ऐकले. तेव्हा दुसरा घोडा निघाला. चौथं वचन, तो अग्निवर्ण होता आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकांचा वध करविण्याचे काम सोपविले होते. त्याला मोठी तलवार देण्यात आली होती. आता इथे एक रहस्यमय गोष्ट आहे. तो प्राणी योहानाला म्हणाला फक्त ये आणि बघ, आणि त्याला तिथे ते काय होते ते दिसले नाही. त्याला फक्त एक चिन्ह दिसले आणि त्या चिन्हांचे कारण तो म्हणाला ये आणि पहा, पण त्याला केवळ चिन्ह दिसले. ह्याचे कारण हे होते की योहानाने मंडळीला हे चिन्हात्मकरित्या दाखवावे व मंडळीने ते या शेवटच्या युगापर्यंत तसेच बघावे व या युगात तो शिक्का उघडला जावा. आता सर्वांना हे माहीत आहे की शिक्के उघडले जाणार होते आणि या दिवसामध्ये असण्याबद्दल आनंदित नाही का? आणि बघा मित्रांनो, केवळ तेच नव्हे पण आता नेहमी हे लक्षात ठेवा, गेल्या रविवारी सकाळी जेथे सर्व गोष्टी साधेपणावर आधारित होत्या, बघा साधे नम्र अशा प्रकारे घडते की लोक त्यावरून जातात व त्यांना कळतही नाही की ते घडले. आणि लक्षात घ्या, आपण अपेक्षा करीतो की प्रभूचे येणे कोणत्याही क्षणी होऊ शकते. आणि आम्ही मी असे विधान केले की कदाचित रॅप्चर ही असेच होईल. ते होऊन जाईल व कोणाला त्याविषयी काहीही माहीत होणार नाही. ते अशाच प्रकारे होईल, बघितलं? आणि सामान्यतः फक्त जाऊन बायबलमध्ये बघा की ते त्या प्रकारे कसे घडेल. बघितलं, येशू ख्रिस्ताच्या येण्याबद्दलच्या महान गोष्टींविषयी सुद्धा कोणालाही त्याविषयी काहीही माहीत नव्हते. त्यांनी विचार केला की कोणीतरी विक्षिप्त मंडळ्यांनी म्हटले फक्त एक धर्मांध तो खरोखरच वेडा आहे. म्हटले तो वेडा माणूस आहे. आम्हाला माहित आहे की तू वेडा आहेस. वेडा म्हणजे वेडसर. आम्हाला माहित आहे की तुला भूत लागले आहे व ते तुला वेडसर बनवत आहे आणि तू आम्हाला शिकविण्याचा प्रयत्न करतोस. जेव्हा तुझा जन्म अवैध रीतीने झाला, तुझा जन्म व्यभिचाराने झाला, तू आमच्यासारख्या धर्मगुरू वगैरे लोकांना शिकविण्याचा प्रयत्न करतोस काय? अरे बापरे, तो त्यांच्यासाठी एक अपमान होता. जेव्हा योहानाला ज्याविषयी यशयापासून मलाखीपर्यंत बोलले गेले होते 1200 किंवा 712 वर्षापासून संदेष्टांनी त्याचे येणे पाहिले होते. सर्वजण त्याच्या येण्याची वाट पाहत होते व तो कोणत्याही क्षणी येण्याची अपेक्षा करीत होते. परंतु ज्या प्रकारे तो आला, त्याने प्रचार केला व त्याने सेवा पूर्ण केली आणि गौरवात वर गेला. आणि प्रेषितांनाही माहीत नव्हते, कारण त्यांनी त्याला विचारले. ते म्हणाले, आता जर मनुष्याचा पुत्र अर्पीला जाण्यासाठी येरुशलमेत जात आहे, म्हणाले तर मग शास्त्रात असे का म्हटले आहे की प्रथम एलिया आला पाहिजे? येशू म्हणाला, तो अगोदरच आला आहे पण तुम्हाला हे कळले नाही. आणि जे शास्त्रात त्याने करावे असे लिहिले आहे तेच नेमके त्याने केले आणि जे सूचबद्ध होते ते त्यांनी त्याच्याबरोबर केले. बघितलं? आणि त्यांना हे कळू शकले नाही. त्याने म्हटले तो योहान होता. आणि नंतर अरे बघा, ते त्याविषयी जागे झाले. आणि जेव्हा शेवटी सर्व गोष्टी ज्या त्याने केल्या व जे चिन्हे त्याने त्यांना दाखविली व बोलावून म्हटले, तुमच्यामधील कोण मला पापी अविश्वासी असे दोषी ठरू शकेल आणि शास्त्राप्रमाणे पृथ्वीवर येऊन माझी सेवा जी मी करेन असे लिहिले आहे त्याप्रमाणे मी केले आहे, तर मला दाखवा की मी कुठे पाप केले, मग मी तुला दाखवीन तू कसे असायला हवे आणि मला पाहू दे की तू विश्वास करतोस किंवा नाही. बघितलं? तो मागे येऊन त्याने विचारले असते, जेव्हा मी येतो तेव्हा तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवणे होते. बघा, त्यांनी तसे केले नाही. तर मग त्यांनी त्यामध्येच त्याला पकडले. पण तो म्हणाला, तुमच्यातील कोण माझ्यावर अविश्वासाचा दोष लावू शकेल? बघितलं? जे करायचे होते तेच मी केले नाही काय? आणि प्रेषितही जे त्याच्याबरोबर होते ते सुद्धा अडखळले. आपल्याला माहित आहे की वचन काय सांगते. आणि मग शेवटी ते म्हणाले, आता आम्ही विश्वास करीतो. आम्ही विश्वास करीतो की कोणाही मनुष्याला तुला सांगण्याची गरज नाही, कारण तू सर्व गोष्टी जाणतोस. आता मला खरोखर त्याचा चेहरा बघण्यास आवडले असते. तो त्याच्यावर बघून म्हणाला असेल, बरं तुम्ही आता विश्वास करता काय? शेवटी हे तुमच्यावर उदय पावलं. बरे, कदाचित तुम्ही बघत नाही तोपर्यंत हे व्हायचे नसेल. आणि देव सर्व गोष्टी व्यवस्थित करतो तुम्ही जाणता, त्यासाठी मी त्यावर प्रेम करीतो. परंतु आता आपण आपल्या युगाचा विचार करूया, कारण मी जर त्याचबद्दल बोलत राहिलो तर आपण या शिक्क्यांवर येणारच नाही. आणि आता लक्षात घ्या, मला आजारांसाठी प्रार्थना करावयास खूप विनंत्या येत आहेत आणि माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक विनंतीसाठी मी नेहमी प्रार्थना करत असतो, व तसेच रुमालांसाठी वगैरे. आणि जर आपण हे शिक्के संपू शकलो शेवटच्या शिक्क्यापर्यंत, रविवारी सकाळी आपण जर परमेश्वराची इच्छा असेल तर आम्ही येथे एक चांगली जुन्या पद्धतीची आरोग्य सभा घेऊ इच्छितो, जिथे आपण पूर्ण सकाळ आजाऱ्यांवर प्रार्थना करण्यासाठी घेऊ. आणि मला पूर्ण खात्री आहे की ही एक वेगळीच आरोग्य सभा असेल. बघा, आणि मला फक्त अशी भावना आहे, तुम्ही बघितलं म्हणून काही विचित्र नाही, पण काहीतरी विचित्र असेल. पहा माझ्या बोलण्याचा काय अर्थ आहे. आता देवाची कृपा किती महान आहे की या दिवसात तो आपल्याला त्याची गुजे प्रकट करीत आहे. आता आम्ही सर्व विश्वास करीतो की आम्ही अंत समयात राहत आहोत. आम्ही तसा विश्वास करीतो. आणि लक्षात घ्या, गुजे शेवटल्या दिवसात प्रकट होणे होते. आणि कसा तो त्याचे वचन त्याची गुजे प्रकट करतो, बायबल म्हणते. तो कुठे हेच सांगतो, तुम्हाला वाचायचे आहे का? आपण उघडूया आणि बघूया कशा प्रकारे तो आपली गुजे प्रकट करतो. आता मी इच्छितो की तुम्ही आमोस मधून वाचावे. आमोसचे पुस्तक उघडूया व मी इच्छितो की तुम्ही तिसऱ्या अध्यायातील सातवे वचन वाचा. ठीक आहे, मी सहावे वचन सुद्धा वाचतो.
Shall a trumpet blow in the city and the people not be afraid? Shall there be evil in a city and the Lord?
नगरात रणशिंग वाजविल्यास लोक घाबरावायचे नाहीत काय? प्रभू परमेश्वर आपले रहस्य, आपले सेवक संदेश ते यास कळविल्याशिवाय खरोखर काहीच करीत नाही. आता शेवटच्या दिवसांत आपण असताना आपल्याला हे भाकीत करण्यात आले आहे की एक संदेष्टा उठेल. आता आम्हाला माहित आहे की आमच्याकडे सर्व प्रकारचे संदेष्टे आहेत. आता आजच्या रात्री आजूबाजूला बघितल्यावर माझ्या हे लक्षात येते की मी इथे बोलत आहे जेथे अभ्यासक बसले आहे. आणि माझी तुमच्यासाठी इच्छा आहे की तुम्ही मला समजून घ्यावी, हे मला आवडेल. आणि तुम्ही जाणता की या टेप्स जगभर पसरतात. बघा, जवळजवळ पूर्ण जगभर. आणि मी इच्छितो की तुम्ही कोणत्याही प्रकारे असा विचार करू नका की मी एलियाच्या चादरीचा किंवा झग्याचा कोणता पंथ तत्व प्रणाली करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे की लोकांना बाहेर फेकण्यासाठी त्या सर्व गोष्टी ज्या खरोखर गोष्टी येणार आहेत याविषयी पूर्वसूचना अवश्य आहेत. तुम्हाला माहीत होते का, ख्रिस्त येण्यापूर्वी तेथे खोटे पुढारी व खोटे मसीहा उठले होते? असे झाले नाही का? जेव्हा या मनुष्यांना मारण्याचा वगैरे प्रश्न आला तेव्हा तो महान शिक्षक गमेलियल म्हणाला, त्यांना एकटे सोडा, कारण जर हे देवापासून असेल तर तुम्ही देवाविरुद्ध भांडताना आढळाल, पण जर हे देवापासून नसेल. मनाला काही काळापूर्वीच एक मनुष्य उठला नाही काय आणि 400 लोकांना अरण्यात नेले. आणि असेच आपल्याला या गोष्टी माहीत आहेत ते काय होते, ज्या वास्तविक गोष्टी होणार होत्या त्याविषयी पूर्वचिन्ह होते. आता बघा, सैतान त्या गोष्टी उभ्या करीतो. त्याचा धूर्तपणा बघा ज्याच्याविषयी आपण येथे बोलत आहोत. सैतान आपण येथे त्याला उघड करीत आहोत, वचनाद्वारे त्याला उघडे करत आहोत. आणि तुम्ही पहा की तो कोण आहे, तसेच करायला हवे. आणि तुम्ही लक्षात ठेवा की सैतानाने तिथे जाऊन साम्यवादी बनण्याचा प्रयत्न केला नाही. तो ख्रिस्त विरोधक आहे, इतका जवळ की येशूने म्हटले निवडलेल्यांस देखील फसवे. आणि तेच आहे जे या शिक्क्यामध्ये लपलेले आहे, ज्यांची नावे जगाच्या स्थापनेपासून पुस्तकामध्ये आहेत. सैतान एक धूर्त व्यक्ती आहे. आणि जेव्हा सैतान या गोष्टी पुढे होताना पाहतो तेव्हा तो ते पुढे जाण्या अगोदर त्याला बिघडावे या हेतूने तो सर्व काही पणाला लावतो जे तो पणाला लावू शकतो. काय आपल्याला माहित आहे की अंताच्या दिवसात खोटे संदेष्टे उठतील? आणि त्यानंतर लगेच तसे व्हायला हवे, तसे या महान संदेशानंतर लगेच व्हायस हवे. ज्याला हा भाऊ म्हणेल जे वास्तविकरित्या एलियाच्या आत्म्याने अभिषेक होऊन येईल आणि ते त्याच्याविषयी चुकतील, त्यांच्यातील काही त्याला मसीहा समजतील, परंतु तो काटेकोरपणे म्हणेल नाही, कारण हे योहानाप्रमाणे आले पाहिजे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या समयात जेव्हा तो बाहेर येऊन प्रचार करू लागला तेव्हा ते त्याला म्हणाले, तू मसीहा नाहीस काय? तूच तो नाहीस काय? तो म्हणाला, मी नाही, मी त्याचे पायबंद सोडण्यासही योग्य नाही, पण मी तुम्हाला पाण्याने बाप्तिस्मा देतो, पण तो तुम्हाला पवित्र आत्म्याने देईल. आणि योहानाला पूर्ण खात्री होती की तो पृथ्वीवर होता. तो म्हणाला, आता तो तुम्हामध्ये कुठेतरी आहे, व परंतु तो त्याला ओळखित नव्हता जोपर्यंत त्याने ते चिन्ह त्याच्यावर खाली येताना पाहिले नाही. आणि नंतर जेव्हा त्याने तो प्रकाश खाली येताना व त्याच्यावर कबूतरासारखा प्रकाश त्याने पाहिला तो म्हणाला तेथे तो आहे, तो तोच आहे. पण तुम्हाला माहित आहे का, योहान एकटाच होता ज्याने हे पाहिले. योहान एकटाच होता ज्याने तो आवाज ऐकला. बाकी लोक तेथे होते, कोणीही तो ऐकला नाही. परंतु जिथपर्यंत वास्तविक खरा सेवक आला तेव्हा सैतानाने त्यामध्ये सर्व प्रकारे बतावणी केली की लोकांच्या मनात भ्रांती उत्पन्न कराव्या. पण जे खरे आणि खोटे यांतला भेद ओळखत नाहीत तेच अडखळतात. परंतु निवडलेले तसं करणार नाही. बायबल म्हणते तो निवडलेल्यांना फसवू शकणार नाही. आणि आता बायबल म्हणते ख्रिस्त येण्याच्या अगोदर खोटे ख्रिस्त उठतील व स्वतःला ख्रिस्त म्हणून दावा करतील आणि म्हणतील बघा लोक म्हणतात तो निर्जन ठिकाणी आहे त्यावर विश्वास करू नका, तो आतल्या खोलीत आहे त्यावर विश्वास करू नका. कारण जसा सूर्य पूर्वेतून निघून पश्चिमेपर्यंत चमकतो तसेच मनुष्याच्या पुत्रालाही आणावे लागेल. पहा होय तो प्रकट होईल आणि ती जागतिक गोष्ट असेल. आणि आता जेव्हा त्यांना समजेल की काहीतरी असे घडले आहे तेव्हा पहा आता लक्षात ठेवा की हे मंडळीचे लोकांतर झाल्यानंतर रॅप्चर झाल्यानंतर लगेच होईल. आता खोटी नक्कल करणे हे नेहमी असणारच, पण आम्ही त्याला काहीही करून जोडलेले असण्याचा हेतू नसावा. नाही श्रीमान. आणि मी विश्वास करीतो जेव्हा ही व्यक्ती येईल, ही व्यक्ती जी येण्याचे भाकीत करण्यात आले आहे, मी वचनांतूनच हे दाखवितो की हा मनुष्य संदेष्टाच असेल. तो नक्कीच असणार. आणि देवाचे प्रकटीकरण प्रभूचे वचन त्याच्या संदेष्टाकडे येते हे अगदी बरोबर आहे. आणि परमेश्वर बदलू शकत नाही. तुम्ही पहा जर त्याच्याकडे यापेक्षा चांगली प्रणाली असती तर त्याने ती वापरली असती. पण त्याने सुरुवातीलाच सर्वात उत्तम प्रणाली निवडली. जसे तो वचन प्रचार करण्यासाठी सूर्य निवडू शकला असता, तो चंद्र निवडू शकला असता, तो हवा निवडू शकला असता, पण त्याने मनुष्य निवडला. आणि त्याने कधीच समूह निवडला नाही, व्यक्ती निवडला. पाहिले. आणि पृथ्वीवर कधीही दोन मोठे संदेष्टे एकाच वेळेला नव्हते. पहा प्रत्येक मनुष्य वेगळा आहे, प्रत्येकाची घडण वेगळी आहे. जर देवाला एक मनुष्य मिळू शकला तेवढाच त्याला त्याच्या हातात पुरेसा आहे. तो जे करू इच्छितो ते करण्यासाठी त्याला फक्त एकच मिळायला हवा. नोहाच्या दिवसात, एलियाच्या दिवसात, मोशेच्या दिवसात, मोशेच्या समयात बरेच जण उठले. तुम्हाला माहित आहे त्यांनी काय केले. आणि ते म्हणू इच्छित होते की तू एकटाच पूर्ण त्या समूहामध्ये पवित्र नाहीस. आणि दाथान आणि कोरह आणि परमेश्वर म्हणाला तू स्वतःला वेगळे कर व मी पृथ्वी उघडून तिच्यात त्यांना गिळतो. पाहिले तुम्ही. आणि मग लोक तक्रार करू लागले. तो म्हणाला मी सर्वांचा नाश करून त्यांना घालवून देतो. आणि तेथे त्यावेळेला मोशेने ख्रिस्ताची जागा घेतली. स्वतःला खिंडारामध्ये झोकून तो म्हणाला प्रभू असे करू नकोस. पाहिले. आणि त्याने मोशेला यासाठी अभिषेक केल्यानंतर तो मोशेवर आला नाही, कारण तो त्यावेळेला ख्रिस्ताची भूमिका करीत होता. मोशेमध्ये तो ख्रिस्त होता पूर्णपणे. आता आम्ही आज खूप आनंदित आहोत की परमेश्वर आमच्या पुढे स्वतःला प्रकट करीत आहे. आणि मी विश्वास करीतो की तो महान दिवस आताच उगवत आहे, उदय पावत आहे, उजेड चकाकण्यास सुरुवात झाली आहे. स्वर्गामधल्या पक्ष्यांनी संतांच्या हृदयात गाण्यास सुरुवात केली आहे. त्यांना माहीत आहे की आता ते जास्त दूर नाही, काहीतरी घडणार आहे, घडणारच. जर तो काहीच करीत नाही तर आता सर्व शास्त्र लेख प्रेरित आहे. संपूर्ण शास्त्र वचने पूर्णपणे खरी असली पाहिजेत. त्याला पर्यायी मार्गच नाही. तेथेच आपल्या कॅथोलिक मंडळींतील मित्रांबरोबर माझी भिन्नता आहे. मी विश्वास करीतो की ते केवळ मनुष्याने लिहिले नाही. मी विश्वास करीतो की हे पवित्र आत्म्यापासून लिहिलेले आहे. तुम्ही कधी त्यावर लक्ष दिले की ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या जोडण्यात आल्या किंवा त्याला जोडण्याचा प्रयत्न केला गेला जेव्हा त्या सोडविण्याचा प्रयत्न केला गेला त्यांना प्रत्येकांना बाहेर काढले गेले. आणि ही खरी सत्य वचने एकमेकांशी इतके जुळतात की त्यांच्यामध्ये कोणताच विरोधाभास नाही, कुठेच नाही. मला एक साहित्य दाखवा जे एक वचन स्वतः विरोध न करता लिहिता येईल. एक किंवा दोन वचने आणि बायबल कुठे स्वतः विरुद्ध प्रतिपादन करीत नाही. मी एक जुन्या टीकाकारात वाचले होते जे असे म्हणतात पण माझ्याकडे खूप वेळेपासून त्याच्यासाठी एक प्रस्ताव होता की मला दाखवावे असे कुठे आढळते ते येथे यामध्ये नाहीये. हे अशासाठी आहे की मनुष्याचे मन गोंधळलेले आहे. परमेश्वर गोंधळला नाही. त्याला माहित आहे तो काय करीत आहे. त्याला माहित आहे. बघा जर परमेश्वर जगाचा न्याय एखाद्या मंडळीद्वारे करणार असेल जसे कॅथोलिक मंडळी म्हणते ठीक आहे, तर मग ती मंडळी कोणती आहे? ज्या मंडळी आमच्याकडे आहेत त्यावर बघा. आपल्याकडे 900 काहीतरी मंडळींचे समूह आहेत. आता कसे एक या प्रकारे शिकविते आणि एक त्या प्रकारे शिकविते. इथे गोंधळाची स्थिती आहे. ज्याला जसे वाटते तसे तो करीत आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारे काहीही करू शकता. देवाकडे काहीतरी प्रमाण असायला हवे आणि ते त्याचे वचन आहे. आता हे सांगत असताना मी कॅथलिक मंडळीची निंदा करीत नाहीये, कारण प्रोटेस्टंट सुद्धा त्यासारखीच भ्रष्ट आहे. परंतु एका धर्मगुरु बरोबर बोलताना तो म्हणाला, भाऊ ब्रॅनम, तो म्हणाला देव त्याच्या मंडळीत आहे. मी म्हणालो, महाशय, देव त्याच्या वचनात आहे आणि तो वचन आहे. होय महाशय. तो म्हणाला, बरे, तो मंडळी न पडणारी आहे. मी म्हणालो, तो तसे म्हणत नाही, पण त्याने म्हटले आहे की त्याचे वचन न पडणारे आहे. तो म्हणाला, बरे, आपण बाप्तिस्म्याबद्दल तशा गोष्टी शिकवित होतो व अशा काही गोष्टी. मी म्हणालो, कधी? म्हणाला, मागे सुरुवातीच्या दिवसांत. मी म्हणालो, तुम्ही हे मान्य करता काय की ते कॅथलिक मंडळीमध्ये होते? तो म्हणाला, होय. मी म्हणालो, मग मी कॅथलिक आहे, जुन्या विचारांचा कॅथलिक. मी जुन्या पद्धतीच्या मार्गावर विश्वास करीतो. आज तुम्ही सर्व गोंधळ करून टाकला आहे आणि तुम्ही क्वचितच काहीतरी वाचनांतून शिकविता, स्त्रियांकडून आणि मेलेल्या लोकांकडून मध्यस्थी आणि अशा दुसऱ्या काही गोष्टी आणि अरे मांस न खाणे, अरे मला माहित नाही, असे बरेच काही. पहा, मी म्हणालो, तुम्ही ते मला वचनात शोधून दाखवा. तो म्हणाला, ते तेथे असणे जरुरी नाही. जोपर्यंत चर्च असे म्हणते तर ते ठीक आहे. ते काय म्हणते याने काही फरक पडत नाही, पण चर्च. मी म्हणालो, बायबलमध्ये म्हटले आहे की जो कोणी त्यामध्ये एक शब्द घालील किंवा त्यांतून एक शब्द काढील त्याचा वाटा जीवनाच्या पुस्तकांतून काढून टाकला जाईल. तर हे वचन आहे. मी वचनावर विश्वास करतो. आणि आता त्या वेळेला आमोस म्हणाला आणि दुसरी त्याबरोबर असतील की जर आणि तुम्ही हे लक्षात घ्या की आपण फक्त त्यांतील ठळक गोष्टींचा उल्लेख करीत आहोत. फक्त जेव्हा मी तेथे त्या खोलीत जातो आणि जेव्हा तो अभिषेक येतो, जर मी तेथे जे काही घडते ते लिहू शकलो असतो तर मी तेथे 3 महिन्यांसाठी कोणत्या तरी एका शिक्क्यावर बोलत राहिलो असतो. परंतु तरी सुद्धा या लोकांना आघात करण्यास योग्य नाही. परंतु हे तर फक्त असेच आहे की लोक समयाच्या गोष्टीवर विश्वास करत. तुम्ही समजता माझ्या म्हणण्याचा काय उद्देश आहे? आता हे पहा, आता जर परमेश्वर कोणती गोष्ट करीत नाही. आमोसने म्हटले, जोपर्यंत प्रथम तो आपले सेवक संदेष्टांना प्रकट करीत नाही. आणि मग आपण बघतो तो काय करत आहे. हे असं असलं पाहिजे की तो काहीतरी करण्याचे ठरवत आहे जे तो आता प्रकट करीत आहे. मी विश्वास करीतो की देव हा न्यायाद्वारे दृश्यात येण्याची हालचाल करीत आहे. तो काहीतरी करण्याचे ठरवत आहे. आणि एक गोष्ट पुन्हा एकदा हे खरोखर साक्ष देते की आपण शेवटच्या दिवसांत आहोत. आपण आता लावदिकिया युगाच्या शेवटी आहोत. कारण या गोष्टी शेवटच्या दिवसांत प्रकट होणे होते. आता फक्त याचा विचार करा. कारण जे विश्वास करीतो त्यात पूर्णपणे मुरण्याचा प्रयत्न करूया की जेणेकरून पवित्र आत्मा आपल्याला माहिती करून देईल. आता लक्षात ठेवा, काहीच प्रकट केले जाणार नाही. परमेश्वर कोणतीच गोष्ट करणार नाही जोपर्यंत प्रथम तो ती त्याचे सेवक संदेष्टे यांना प्रकट करीत नाही. आणि तो काहीही करण्याच्या अगोदर ते प्रकट करतो. आणि जेव्हा तो ते प्रकट करतो तुम्ही आठवू शकता की काहीतरी त्याच्या मार्गावर आहे. बघा, हे प्रकट होत आहे. आणि या गोष्टी ज्यांच्याविषयी आपण बोलत आहोत या शेवटच्या दिवसांत प्रकट होणे होते. अगदी शेवटच्या करण्या अगोदर, शेवटच्या मंडळी युगाच्या संदेशाच्या शेवटी. हे बरोबर आहे. जर तुम्हाला ते वाचायचे असेल तर तुम्ही उघडू शकता. मी तुम्हाला काल रात्री 3 वेळा संदर्भ दिला. प्रकटीकरण 10:1-7 पहा. आणि 7व्या देवदूताची वाणी होईल, त्या दिवसांत देवाची गुज प्रकट होईल व पूर्ण होईल. आणि एकच गोष्ट बाकी आहे. जेव्हा ते 7 शिक्याचे पुस्तक उघडेल तेव्हा देवाचे संपूर्ण गुज का आपण वर्षानुवर्षे त्याचा कसून शोध केला आहे. आणि शास्त्राप्रमाणे मग ते समजण्याचा कोणताच मार्ग नव्हता या दिवसापर्यंत, कारण ते लपवले होते. आम्ही त्या चिन्हाला पाहिले आहे ज्याद्वारे ते प्रतिकात्मक रूप त्याचे दर्शविलेले आहे. पाहिले, आता मग शेवटच्या वेळेला आपण तिथे असायला हवे, परंतु हे अंत समय येईपर्यंत स्पष्ट रूपात प्रकट होणार नाही. आता हे लक्षात ठेवा आणि आता विसरू नका की तो कोणतीच गोष्ट प्रकट केल्याशिवाय करत नाही. आणि हे सुद्धा विसरू नका की तो हे इतक्या सामान्य पद्धतीने करीतो की हुशार आणि शहाणे हे ते गमावते. आता जर तुम्हाला याची टिप्पणी करायची असेल तर हे मत्तय 11:25-26 येथे आहे. आणि लक्षात ठेवा तो काहीच करीत नाही जोपर्यंत तो ते प्रकट करीत नाही. आणि तो अशा प्रकारे प्रकट करीतो की हुशार व शिकलेले लोक ते गमावतात. लक्षात घ्या की जे काही पहिल्या पापाने केले तेव्हा जगाने वचनाऐवजी शहाणपणाची इच्छा धरली. आता हे विसरू नका. अरे आपण हा विचार करताना किती उपकार व्यक्त करणारे असायला हवे. आता ज्या गोष्टी होतात त्यावर बघा, ज्या गोष्टी त्याने आपल्याला सांगितल्या आहेत त्यावर बघा. या प्रार्थना मंदिरामध्ये बघा तुम्ही लोक जे आपण ज्यावर वाढलो आहोत. आता मी टेप्स ना विचारणार आहे, ठीक आहे, याचे ध्वनी मुद्रण करा. परंतु बघा, मी हे केवळ प्रार्थना मंदिरांतील लोकांना सांगणार आहे. तुम्ही जे इथे अगोदरपासून आहात, मी तुम्हांतील कोणावरही येशू ख्रिस्ताच्या नावाने ही जबाबदारी देऊ शकतो की तुम्ही ज्या घडतील असे मी सांगितलेल्या शेकडो गोष्टीमधील एक गोष्टीवर बोट ठेवा आणि सांगा की ती घडली नाही. मला एक वेळ सांगा जेव्हा तिथे व्यासपीठावर जेथे कुठे पण असो त्याने ज्या कोणत्या गोष्टीविषयी सांगितले ती बरोबर तशीच्या तशी नव्हती. कसे काय एका मनुष्याचे मन त्याप्रमाणे असू शकते? खरोखरच नाही. जेव्हा तो प्रकाशाच्या स्वरूपात खाली तेथे त्या नदीकडे दिसला होता 33 वर्षापूर्वी जी या येणाऱ्या जून मध्ये होती. तुम्ही जे जुने आहात तुम्हाला आठवण आहे की मी छोटा मुलगा होतो तेव्हापासून त्या आवाजाविषयी आणि प्रकाशाविषयी सांगत आहे. आणि लोकांनी त्यांच्या डोक्याने थोडा वेगळा विचार केला. नक्कीच मी सुद्धा तसाच विचार केला असता, कोणीतरी म्हणाले. पण आता तुम्हाला याविषयी आश्चर्य करण्याची गरज नाही. आणि मंडळीने 1933 पासून आश्चर्य केले नाही. त्या दिवशी खाली त्या नदीजवळ जेथे मी शेकडो लोकांना बाप्तिस्मा देत होतो, मला आठवते त्या मारा मुलाने मला सांगितले होते. तो म्हणाला, बिली तू खाली त्या लोकांना बुडी मारायला नेत आहेस. छोटा जिम मारा तेथे खाली, मला वाटते तो आता हयात नाहीये. मला वाटते त्याला तेथे बाहेर मारण्यात आले. कोणी एका स्त्रीने त्याला गोळी घातली. पण त्याने मला विचारले होते, तू खाली त्या लोकांना बुडी मारायला लावण्यासाठी जात आहे का? मी म्हणालो, नाही श्रीमान, मी त्यांना आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा देण्यासाठी जात आहे. आणि तेथे एक स्त्री होती जी त्या घोळक्यामध्ये त्या लोकांबरोबर जात होती. तिने दुसऱ्या एका स्त्रीला म्हटले, ती म्हणाली, असा त्याविषयी काहीतरी शेरा केला. ती म्हणाली, बरे मला बुडी मारण्यात काही हरकत नाही. म्हणाली, ते ठीक आहे मला हरकत नाही. मी म्हणालो, परत जा आणि पश्चाताप कर, तू येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घेण्यासाठी योग्य नाहीस. पाहिले, ही काही खेळण्याची गोष्ट नव्हे. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे जे वचनाच्या कामगिरीने प्रकट केले गेले आहे. आता जर तुम्ही म्हणता निरर्थक बडबड व मूर्खपणा तर तुम्ही त्याला दुसऱ्या कुठेतरी ठेवले असते. परंतु लक्षात ठेवा वचनामध्ये याची खात्री दिली आहे की तसं होईल आणि बरोबर तसंच होईल. आणि येथे हे आहे, मग खाली तेथे त्या दिवशी जेव्हा ते नदीपाशी उभे होते आणि देवाचा दूत ज्याविषयी मी तुम्हाला सांगितले की ते एका ताऱ्याप्रमाणे किंवा काहीतरी असे एका अंतरावर आणि नंतर ते जवळ आले आणि तुम्हाला सांगितले की तो मौल्यवान प्रकाश हिरवा पाचू प्रमाणे दिसत होता आणि तेथे तो आला एकदम खाली जेथे मी बाप्तिस्मा देत होतो. जेव्हा बिझनेसमॅन येथे खाली शहरामध्ये म्हणाले त्याचा अर्थ काय होता? मी म्हणालो, ते माझ्यासाठी नव्हते, ते तुमच्यासाठी होते. मी विश्वास करीतो. पाहिलं, ते तुमच्यासाठी होतं जे देवाने केले तुम्हाला समजावण्यासाठी की मी तुम्हाला सत्य सांगतो. एक लहान मुलाकडून जो साधारण 21 वर्षाचा, त्यांनी यावर विश्वास केला नाही. तुम्ही पहा, कारण हे एक लहान मुलासाठी खूप जास्त आहे. आणि मग मी विचार करीत होतो, येथे भाऊ रॉबर्टसन जे आपल्या विश्वस्तांपैकी एक आहेत, मी त्यांना इथे काही मिनिटांपूर्वी बघितले. ते मला त्या दिवशी ह्युस्टन बद्दल सांगत होते, ज्या वेळेला हे चित्र जे तुम्ही बघत आहात घेतले गेले. आणि मी त्या वादविवादावर मी एका रात्री त्याबद्दल काहीतरी सांगण्यास सुरुवात केली होती. भाऊ रॉय हे एकटेच आणखी एका मनुष्याबरोबर एकटेच त्या समूहामध्ये होते ज्यांच्याकडे ध्वनिमुद्रक होता, जो जुन्या पद्धतीच्या धातूच्या तारांच्या ध्वनिमुद्रकांपैकी एक होता. मी भाऊ रॉबर्टसन व त्यांच्या पत्नीला आता बघत आहे. मग आणि या सौ रॉबर्टसन आजारी होत्या. भाऊ रॉय हे एक अनुभवी सैनिक होते आणि त्यांचे पाय फाटले आणि त्यांनी त्याला मृत असे बाहेर ठेवले. तो सैन्यामध्ये एक अधिकारी होता आणि ज्या जर्मन 88 रणगाड्यामध्ये तो होता त्यावर आघात झाला होता आणि ज्याने त्याला जवळजवळ मारले त्याच्या चिंधड्या उडवल्या. त्याने त्याला खूप वेळेपासून मृत असे बाहेर ठेवले होते आणि ते म्हणाले तो कधीही चालणार नाही, कारण दोन्ही पाय खूप गंभीर होते, त्यांच्यातील धमन्या वगैरे, परंतु आता ते माझ्या बरोबर एकदम चालू शकतात. परंतु हे काय होते, तिथे काहीतरी होते जे त्याने बघितले होते आणि तो ह्युस्टन मध्ये गेला. तो मला त्याच्या पत्नीविषयी सांगत होता आणि त्याच्याकडे तार आहे, तो ती ध्वनी मुद्रकावर लावणार आहे आणि येथे सभा संपल्यावर तो ती तुम्हा सर्वांसाठी वाजवून दाखवेल अशी मी आशा करीतो. आणि त्याच्याकडे त्या जुन्या धातूच्या तारांच्या ध्वनी मुद्रकांवर माझ्या ह्युस्टन मध्ये आयोजित केलेल्या सभा आहेत. आणि नंतर त्याची पत्नी तो म्हणाला तेथे आली आणि त्याला हे त्या दुसऱ्या दिवसापर्यंत कळले नव्हते की ओ ती खूप दुःखी होती, ती आजारी होती आणि ती प्रार्थनेच्या रांगामध्ये येऊ इच्छित होती. ते मला ओळखत नव्हते आणि मी त्यांना माझ्या जीवनात त्या अगोदर कधीच पाहिले नव्हते. त्यामुळे ती तेथे खिडकीजवळ बसून बाहेर बघत होती आणि अशी नीरस, तुम्हाला माहित आहे, आणि नाराज, आणि इच्छा करत होती की तिला प्रार्थना पत्रक मिळावं की जेणेकरून ती प्रार्थनेच्या रांगेमध्ये येऊ शकेल. आणि असे झाले की त्या रात्री ती रांगेत आली, किंवा दुसऱ्या रात्री, किंवा असे काहीतरी मी विश्वास करीतो त्याच रात्री, आणि ती रांगेत आली. आणि जेव्हा ती व्यासपीठावर आली, पवित्र आत्म्याने तिला सांगितले, म्हणाला आता तू येथली नाहीयेस, तू न्यू अल्बनी नावाच्या शहरातली आहेस, आणि म्हणाला तू आज खिडकीकडे बसून बाहेर बघत होती व पूर्णपणे या चिंतेत होती की प्रार्थना पत्रक मिळावे. हे तिथे आहे ध्वनिमुद्रकावर खूप वर्षांपूर्वी. आणि नंतर सभेच्या सुरुवातीला जेव्हा पवित्र आत्मा तेथे होता, ती त्यांतली पहिली सभा होती. आमच्याकडे केवळ 3,000 लोक होती आणि नंतर 8,000 आले आणि नंतर जवळजवळ 30,000 गेले. आणि मग नंतर जेव्हा मी बोलत होतो त्यांतील सर्वात पहिल्या सभेमध्ये मी म्हणालो मला माहित नाही की मी हे का म्हणत आहे, आता हे टेप्स वर आहे, पण हे आपण हे माझ्या काळामधील महत्वाच्या घटनांमधील एक होणार आहे. या सभेमध्ये काहीतरी घडणार आहे, ते कोणीही आतापर्यंत जे बघितले त्यापेक्षा महान असणार आहे. आणि हे फक्त 8 किंवा 9-10 रात्रीनंतर होते, जेव्हा देवाचा दूत 30,000 लोकांसमोर दिसला आणि खाली आला आणि चित्र घेतलं गेलं. ते तिथे आहे आता या वेळेला, जे जगातील एकमेव अद्भुत छायाचित्रण केलेले चित्र असे वॉशिंग्टन डीसी मध्ये कॉपीराईट केले आहे. नंतर मी बोललो तुम्हाला माहित आहे कधी कधी पारखण्याने मी म्हणतो की एक व्यक्ती मृत्यू छायेखाली आहे, तेथे एक छायेचे गडद वलय आहे, ते मरणाच्या पथास आले आहेत. आणि नंतर येथवर पूर्व पाईन्स मध्ये किंवा मला वाटते दक्षिण पाईन्स मध्ये जेव्हा मी तेथे होतो मागील सभांसाठी, एक बाई जी तेथे बसली होती काहीतरी तिला म्हणाले लवकर त्याचे छायाचित्र घे. जेव्हा मी एका बाई बरोबर बोलत होतो आणि तेथे ते होते, मला वाटते ते एका अधिकृत अहवालामध्ये येईल, मागे येऊन गेले आहे काही वेळेपासून. तेथे ते गडद वलय त्या स्त्रीवर टांगलेले दिसते. तिने अजून एक छायाचित्र टिपले बरोबर त्याच वेळी जेव्हा पवित्र आत्म्याने घोषणा केली. ते निघून गेले होते, म्हणाला तू बरी होणार आहेस, प्रभूने तुला बरे केले आहे, कर्करोग गेला आहे. आणि तेथे ते होती, ती बरी झाली होती. पाहिले तेथे तुम्ही आहात, पाहिले. हे फक्त हेच दाखविते की परमेश्वर जाणतो हा दिवसाचा कोणता प्रहर आहे. आपण जाणत नाही, आपल्याला केवळ त्याची आज्ञा पाळणे आहे. आता आपण यावर बोलू शकतो, पण आपण फक्त एका मिनिटांसाठी येथे या मागच्या शिक्क्यावर बघूया, जेणेकरून आपण त्याचे त्याबरोबर मिश्रण करू शकू. आता फक्त एक उजळणी काही क्षणांकरिता पहिल्या शिक्क्यावर. पहिला शिक्का फोडताना आपल्या लक्षात येते की सैतानाकडे एक उत्कृष्ट धार्मिक मनुष्य आहे. तुम्ही त्या पांढऱ्या घोडेस्वाराचे अवलोकन केले का, जो त्यांनी अशी विचारधारणा केली की सुरुवातीच्या काळांतील मंडळीचे पुढे जाणे आहे. पण अरे बाप रे, हे वर्षानुवर्षे शिकविले जात आहे, पण हे असे असू शकत नाही. तुम्ही फक्त बघा, जेव्हा बाकी उरलेले जेव्हा आपण त्या सर्वांना एकत्र बांधू तेव्हा बघा हे काय आहे. पहा आता, आणि अजूनपर्यंत मला ठाऊक नाही की त्या उरलेल्यामध्ये काय असणार आहे, पण मला माहित आहे की ते अगदी बरोबर असे यायला हवे, कारण हे सत्य आहे, हे सत्य आहे. ही रोम मधील विविध पदक्रम असलेली मंडळी आहे. अगदी बरोबर. हे लोक खरोखरच ठळक विषयांपासून 10,00,000 मैल दूर आहेत, जे असा विचार करतात की यहुदी लोक ख्रिस्त विरोधक आहेत. तुम्ही कधीही असा विचार करू नका की यहुदी ख्रिस्त विरोधक आहेत. त्यांचे डोळे हेतुपुरस्सर आंधळे केले होते की जेणेकरून आपल्याला मध्ये येण्यासाठी मार्ग मिळावा, आपल्याला पश्चातापासाठी वेळ मिळावा. पण ख्रिस्त विरोधक हा एक परराष्ट्रीय आहे. खरोखरच तो सत्याची नकल करणारा एक आहे, विरोधी च्या विरुद्ध. आता हा महान सामर्थ्याचा पुरुष, अरे तो कसा महान बनला. व शेवटी त्याला सिंहासन देण्यात आले आणि सिंहासनावर बसल्यानंतर त्याला मुकुट घालण्यात आला आणि आता तो त्यानंतर देवाऐवजी त्याची उपासना करण्यात आली. आता पहा, हे येण्यापूर्वी मला तुम्हाला काहीतरी विचारायचे आहे. तो कोण होता? पौलावर काय होते ज्याने दुसऱ्या थेसलनिका करास पत्रातील दुसऱ्या अध्यायातल्या तिसऱ्या वचनामध्ये म्हटले की एक मनुष्य येईल. का त्या माणसाने युगाच्या पुढे पाहिले आणि हे बघितले? तो देवाचा संदेशता होता. खरोखर तो मनाला आत्मा स्पष्टपणे सांगत आहे की पुढील काळी त्यांचे विश्वासांतून पतन होईल आणि ते फूस लावण्याला दाद देतील. तुम्हाला माहित आहे फूस लावणे म्हणजे काय? मंडळीमध्ये फूस लावणारा आत्मा म्हणजे चर्चमधील सर्व धर्माधिकारी. फूस लावणारा धर्माधिकाऱ्याचा आत्मा, सैतानाची कार्ये, मंडळीतील ढोंगी, हेकेखोर, उच्च विचारांचा, ज्ञान, तुम्ही पहा, चालाक, बुद्धिमान, सुभक्तीचे बाह्य स्वरूप असलेले, फक्त जाऊन म्हणतात बरे आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्हाला चर्चला गेले पाहिजे. सुभक्तीचे बाह्य स्वरूप धारण केलेले, पण प्रकटीकरण, आत्म्याचे सामर्थ्य व कार्ये यांना नाकारणारे, अशांपासून दूर राहा. पाहिले? आता लक्षात घ्या, तो म्हणाला कारण अशा प्रकारचे घरोघरी जाऊन भोळ्या स्त्रियांस वश करीतात. त्याचा अर्थ पवित्र आत्मेने भरलेल्या स्त्रिया नव्हे, भोळ्या स्त्रिया ज्या नाना प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या आहेत. नाना प्रकारच्या वासना त्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सहभागी होतात आणि सर्व प्रकारच्या मंडळांत आणि त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे जगणे आवडते. आणि तरीही आम्ही चर्चला जातो, आम्ही दुसऱ्यांसारखे चांगले आहोत. नृत्ये, मौज मजा, केस कापणे, रंगविणे, त्यांना वाटेल तसे कपडे घालणे, आणि तरीही आम्ही पेंटिकॉस्टल्स आहोत. आम्हीही दुसऱ्यांसारखे चांगले आहोत. अरे, तुमची स्वतःची कृत्ये तुमची ओळख देतात. खरे आहे, लक्ष द्या. पण त्याने म्हटले, सत्याला न मानणारी व देवाने नापसंत केलेली आहे. सत्य काय आहे? वचन, जो ख्रिस्त आहे, सत्याविषयी. ओ, तुम्ही म्हणता तू स्त्रियांविरुद्ध बोलणार आहेस, तू स्त्रियांचा द्वेष करणार आहेस, तू हे करतो ते करतो. नाही महाशय, हे सत्य नाही, हा खोटेपणा आहे. मी स्त्रियांचा द्वेष करीत नाही. नाही महाशय, त्या माझ्या बहिणी आहेत. जर त्या बहिणी आहेत, प्रेम सुधारणा करणारे आहे. जर ते सुधारक नसेल तर ते प्रेम नाही. आणि जर हे प्रेम असेल तर जर ते प्रेम असेल ते फिलिओ प्रेम आहे आणि अगापे प्रेम नाही. मी तुम्हाला ते सांगेन, त्याच्याकडे कोणा एका चांगल्या दिसणाऱ्या स्त्रीसाठी थोडस फिलिओ प्रेम असू शकेल, पण अगापे प्रेम एक वेगळी गोष्ट आहे. ते असे प्रेम आहे जे गोष्टी सुधारते आणि परमेश्वराबरोबर अशा ठिकाणी भेट होते जेथे आम्ही अनंतमध्ये राहू शकू. पाहिले? जरी त्याचा अर्थ असा वाटतो, मी त्या अर्थाने बोललो नाही, पण तुम्हाला माहित आहे की काय, मी आशा करीतो की तुम्ही समजता. ठीक आहे. आता पण लक्षात घ्या, त्याने म्हटले जसे यान्नेस व याब्रेन्स याने मोशे लढविले तसे तेही अडवतील. पण त्यांचे मूर्खपण लवकरच उघड झाले. का? जेव्हा मोशेला काहीतरी करण्याची कामगिरी सोपविण्यात आली ते खूप पायाभूत वाटले, पण तो शक्य तितका प्रामाणिक राहून तेथे खाली गेला आणि देवाने त्याला म्हटले, ही घे, ही काठी घे आणि खाली टाक आणि त्या काठीचा साप बनेल. आणि तो फार पुढे जाऊन जसे देवाने त्यावर काम सोपविले होते तसाच उभा राहिला आणि ती काठी खाली टाकली आणि तिचे रूपांतर सापामध्ये झाले. आणि यात काही शंका नाही. फारो म्हणाला, एक हलकी जादूगरीची चाल. त्यामुळे तो जातो आणि त्याच्या यान्नेस व याब्रेनेस यांना आणतो. ते म्हणाले, आम्ही ही हे करू शकतो. आणि त्याने त्याची काठी खाली टाकली व त्यांचे साप झाले. आता मोशे काय करू शकला असता? ते काय होते? ते असे दाखवत होते की देवाच्या प्रत्येक अस्सल गोष्टीसाठी सैतानाकडे त्या गोष्टीची नक्कल करणारा एक आहे. लोकांना मुद्द्यापासून बाजूला सारण्याकरिता ते नक्कल करतात. मोशेने काय केले? बरे, मला वाटते मी काहीतरी चूक केली आहे, बरे होईल की मी परत जातो, असे म्हणाला. तो केवळ खंबीरपणे उभा राहिला, कारण त्याने त्याच्याकडे बजावलेली कामगिरी प्रत्येक शब्दाप्रमाणे केली होती. आणि त्यानंतर पहिली गोष्ट तुम्हाला माहीत आहे, मोशेच्या सापाने तो दुसरा साप खाऊन टाकला. पाहिले, तुम्ही कधी विचार केला का की त्या दुसऱ्या सापाचे काय झाले असेल? तो कुठे गेला? मोशेने काठी उचलली व ती घेऊन तो बाहेर निघून गेला. त्याने तिच्याने चमत्कार केले आणि तो साप या दुसऱ्या काठीच्या मध्ये होता. पाहिले, हे किती महान आहे, नाही का? होय महाशय. आता ख्रिस्त विरोधक हळूहळू प्रकाशात येतो. माझी इच्छा आहे की तुम्ही याकडे लक्ष द्यावे. आता जेव्हा तुम्ही ऐकता, आता माझ्या कॅथलिक मित्रांसाठी फक्त एका मिनिटांसाठी फक्त स्वस्थ बसा. आणि आता आणि नंतर आपण बघणार आहोत प्रोटेस्टंट कुठे आहेत, आपण सर्व कुठे आहोत. पहा, लक्ष द्या, पहिली मंडळी. जेव्हा कॅथलिक मंडळी म्हणते की ते पहिले होते, मूळ मंडळी, ते खरोखर बरोबर आहेत. ते होते, त्यांनी पेंटिकॉस्टच्या दिवशी सुरुवात केली. तेथेच कॅथलिक मंडळीची सुरुवात झाली. आता पहिले मी यावर विश्वास करीत नव्हतो, जोपर्यंत मी इतिहास वाचला नव्हता आणि शोधली की ते बरोबर आहे, त्यांनी पेंटिकॉस्टला सुरुवात केली. परंतु ते वाहत गेले आणि तुम्ही पाहता ते कुठे आहेत. आणि जर पेंटिकॉस्टल्स वाहत गेले ज्या वेगाने ते आता वाहत आहेत, तर त्यांना 2000 वर्षे लागणार नाहीत. आतापासून 100 वर्षांमध्ये ते कॅथलिक मंडळी आता आहे त्यापेक्षाही दूर असतील, हे बरोबर आहे. पण लक्ष द्या, कसा आज सफेद घोडेस्वार. आता आपण केवळ छोटीशी पार्श्वभूमी तयार करीत आहोत, जोपर्यंत आपण शिकत्यावर येत नाही. आता लक्षात घ्या, तो सफेद घोडेस्वार जेव्हा तो बाहेर गेला, तो 3 टप्प्यात कार्य करीतो. सैतान, जसे मी तुम्हाला दुसऱ्या रात्री सिद्ध करून दाखवले, हा एका तरेक्यापैकी आहे, अगदी देवाप्रमाणे. पण 3 टप्प्यात प्रत्येक वेळी तोच सैतान आहे. त्यांच्या टप्प्यांवर लक्ष द्या. पहिल्या टप्प्यात तो येतो, पवित्र आत्मा उतरला आणि लोकांचे सर्व काही सामायिक होते आणि देवाचा आत्मा त्यांच्यावर होता आणि प्रेषित घरोघरी जाऊन लोकांबरोबर भाकर मोडत होते आणि तेथे महान चिन्हे व अद्भुते होती. आणि नंतर पहिली गोष्ट जी तुम्हाला माहीत आहे, सैतानाने वर येण्यासाठी कुरकुर चालू केली. नंतर थोड्या वेळानंतर हे गुलाम व भूमीवरचे गरीब ज्यांना पवित्र आत्मा मिळाला ते साक्ष सांगत वेगवेगळ्या ठिकाणी गेले. त्यांनी त्यांच्या धन्यांना साक्ष सांगितली आणि काही अवधीनंतर तेथे ओ सैन्यांतील अधिकारी आणि असे वेगवेगळे लोक येऊ लागले. ख्यातनाम व्यक्तींनी या मनुष्यांचे शौर्य व त्यांनी केलेली चमत्कार व चिन्हे बघितली आणि त्यामुळे त्यांनी ख्रिस्तीत्वाचा स्वीकार केला. बरे, नंतर तुम्ही पहा, जेव्हा त्याने ख्रिस्तीत्व कवटाळले आणि ते खाली एका जागेमध्ये भेटत, एका काळोख्या घाणेरड्या दिवाणखान्यात आणि हातांनी टाळ्या वाजवत आणि ओरडत आणि अन्य भाषेमध्ये बोलत आणि संदेश मिळत असे, का तो कधीच त्यांच्या स्पर्धकामध्ये किंवा ते जे काही त्यांच्या व्यवसायामध्ये हे घेऊन जाऊ शकत नव्हते? त्याने त्यावर तसा विश्वास ठेवला नसता, नक्कीच नाही. त्यामुळे त्याला त्यावर मुलामध्ये भाग होते. त्यामुळे त्यांनी एकत्र येण्यास सुरुवात केली आणि विचार करण्यास सुरुवात केली की आता आपण काहीतरी थोडेसे वेगळे तयार करूया. आणि येशू त्वरित त्यावेळी पहिल्या मंडळीच्या युगात त्याने त्यांना सांगितले, येथे प्रकटीकरण 2 अध्यायात, निकोलायताच्या या कृत्यामुळे मी तुमच्या विरुद्ध आहे. निकोल याचा अर्थ लोकांना किंवा मंडळीला जिंकावे. दुसऱ्या शब्दात त्यांना सर्वजणांऐवजी एक तयार करायचा होता, त्यांना कोणी एक पवित्र मनुष्य तयार करायचा आहे. त्यांना एक प्रकारे ह्याला ज्यांतून ते निघाले होते त्या मूर्तीपूजेचे स्वरूप द्यायचे होते आणि शेवटी त्यांनी तसेच केले. आता पहा, पहिले निकोलाईट शिक्षणाला बायबलमध्ये ख्रिस्त विरोधक म्हटले आहे, कारण ते ख्रिस्ताच्या व प्रेषितांच्या मूळ शिकवणुकीच्या विरुद्ध होते. मला या मनुष्याचे नाव सांगायचे नाही, तो एक महान मनुष्य आहे. मी येथे काही वर्षांपूर्वी त्याच्या सभेमध्ये होतो आणि त्याला माहीत होते की मी तेथे आहे, कारण मी त्याच्या हातात हात हलवला होता आणि तो म्हणाला, ओ तुम्हाला माहीत आहे आज काही असे आहेत ज्यांना ते पेंटिकॉस्टल्स म्हणतात. आणि तो म्हणाला, ते प्रेषित कृत्यांवर आधारित आहेत. आणि तो म्हणाला, तुम्ही पहा, प्रेषितांची कृत्ये ही मंडळीसाठी केवळ एक परांची होती. तुम्ही कल्पना करू शकता का, एक मनुष्य ज्याने बायबलचा अभ्यास केला आहे, एक धाडसी वृद्ध मनुष्य ज्याने बायबलचा अभ्यास केला आहे आणि असा शेरा करीतो, त्यावरून तर असे वाटते की त्याने ते पवित्र आत्म्यामध्ये होऊन बोललेले नाही. कारण कोणीही सामान्य समजुतीने हे जाणेल की प्रेषित कृत्य ही प्रेषितांची कृत्य नव्हती, ती पवित्र आत्म्याची कृत्य होती जो प्रेषितांमध्ये होता. तुम्हाला माहित नाही काय, आपण कशा प्रकारे मंडळांच्या युगामध्ये याचा नमुना बघितला. ते प्राणी तेथे बसून कोशाकडे बघत होते. मत्तय, मार्क, लूक आणि योहान तेथे उभे राहून हे बघत होते. आणि तेथे काय घडले, ज्याचा परिणाम म्हणून मत्तय, मार्क, लूक आणि योहान यांनी लिहिले. हेच काय, ते झाड बाहेर काढते त्याची पहिली फांदी आणि तेच घडले. आणि जर कधी त्या झाडाने अजून एक फांदी बाहेर काढली तर ते त्याच्या मागे अजून एक प्रेषित कृत्य लिहितील. कारण तुम्ही पहा, ते सारखेच जीवन त्या सारख्याच गोष्टीमध्ये असणे आहे. तर आता आज आपण जेव्हा आपल्या संप्रदाय मंडळांवर बघतो, मेथोडिस्ट, बॅप्टिस्ट, प्रेस्बिटेरियन, लुथरन, चर्च ऑफ क्राइस्ट अशी म्हटली जाणारी आणि पेंटिकॉस्टल्स आणि अशा, आपल्याला ते कुठे सापडतात, त्या तुम्हाला सापडत नाहीत. मी हे कबूल करेन की पेंटिकॉस्टल मंडळी ह्याच्या जास्त जवळ आहे, कारण ते येथे लावदिकीय मंडळीच्या युगात आहेत. त्यांच्याकडे सत्य होते व त्यांनी ते नाकारले. ते त्याबरोबर कोमट झाले व देवाने त्यांना त्याच्या तोंडांतून ओकून टाकले. हे अगदी वचनाप्रमाणे आहे. तुम्ही वचनांना खोटे बोलण्यास लावू शकत नाही. पाहिले, ती नेहमी खरीच राहणार. असा प्रयत्न करू नका. एकच गोष्ट की वचनामध्ये तुमची विचार मांडणी करण्याचा प्रयत्न करू नका किंवा वचन तुमच्या विचाराने मांडू नका. परंतु तुम्ही स्वतःला वचनाप्रमाणे सरळ करा, तेव्हाच तुम्ही परमेश्वराबरोबर धावता. हरकत नाही की तुम्हाला किती काही सोडावं लागेल किंवा बाजूला सारावं लागेल, त्याबरोबर सरळ व्हा. पाहिले, पहा, जेव्हा ते पहिल्यांदा पडले तेव्हा त्याने काय केले. बरे, जर देवाने पहिल्या वेळी अशी भूमिका घेतली तर दुसऱ्यांदाही त्याला तीच भूमिका घ्यावी लागेल. त्याला प्रत्येक वेळी तशीच भूमिका घ्यावी लागेल, नाहीतर त्याने पहिल्यांदाच चुकीची भूमिका घेतली आहे. पहा, आपण नाशवंत लोक चुका करू शकतो, देव नाही करू शकत. देवाचा पहिलाच निर्णय परिपूर्ण असतो आणि ज्या मार्गाने तो काही गोष्टी करीतो त्यापेक्षा उत्तम दुसरा मार्ग असूच शकत नाही. तो त्याची सुधारणा करू शकत नाही, कारण सुरुवातीपासूनच ते परिपूर्ण आहे. जर ते नसेल तर तो अनंत नाहीये, आणि जर तो अनंत आहे तर मग तो सर्वज्ञानी आहे, आणि जर तो सर्वज्ञानी आहे तर तो सर्व शक्तिमान आहे. आमेन. त्याला देव असण्यासाठी तसेच असायला हवे. पाहिले, तर मग आता तुम्ही असे म्हणू शकत नाही त्याने जास्त ज्ञान मिळविले, त्याने जास्त ज्ञान मिळविले नाही. तोच सर्व ज्ञानाचे उगमस्थान आहे. पाहिले, आपले इकडचे ज्ञान सैतानापासून येते. आपल्याला ते एदेन मधून मिळाले, जेथे आपण विश्वासाबरोबर ज्ञानाची अदला बदल केली. हव्वेने हे केले. आता पहिल्यांदा त्याला ख्रिस्त विरोधक म्हटले, दुसऱ्या टप्प्यात त्याला खोटा संदेष्टा म्हटले, कारण तो आत्मा लोकांमधून होऊन देहधारी झाला. तुम्ही आठवा, आता त्या पांढऱ्या घोडेस्वाराकडे जेव्हा त्याने सुरुवात केली तेव्हा मुकुट नव्हता, पण नंतर त्याच्याकडे त्याला मुकुट देण्यात आला. का? तो सुरुवातीपासूनच निकलयताचा आत्मा होता आणि नंतर मनुष्यामध्ये देहधारी झाला आणि नंतर त्याला मुकुट देण्यात आला आणि त्याला सिंहासन मिळाले आणि मुकुट देण्यात आला आणि नंतर त्याने एका मोठ्या काळासाठी त्याची सेवा केली, जसे आपण पाहणार आहोत जेव्हा शिक्के फोडल्यानंतर. आणि नंतर आपल्याला दिसते की त्या मोठ्या काळानंतर सैतानाला स्वर्गांतून बाहेर हकलण्यात आले आणि वचनाप्रमाणे तो खाली आला आणि स्वतःला उंच स्थानी बसविले. फक्त विचार करा, स्वतःला त्या मनुष्यामध्ये उच्च स्थानी बसविले आणि एक पशु बनला आणि त्याच्याकडे अधिकार होता, सर्वोच्च अधिकार, जसे त्याने केले सगळे चमत्कार आणि सर्व ते किंवा हिंसा किंवा रक्तपाताचे संघर्ष आणि सर्व काही जे काही रोम तयार करू शकले. ठीक आहे, त्याने निर्दयी हत्या केली, रोमी शिक्षा. ओ, येथे फक्त आम्ही वचनाच्या शास्त्र लेखाची फोड येथे करू शकतो. लक्षात ठेवा, येशू ख्रिस्त रोमी शिक्षेखाली मेला, देहांत शिक्षेद्वारे. जो संदेश माझ्या हृदयात आहे पुढील सभेमध्ये प्रचार करण्यासाठी शुभ शुक्रवारच्या दुपारी, तो 3-4 गोष्टी पूर्ण करीतो. पहा, तेथे त्यांनी त्याला खुर्ची खिळले. तेथे येरुशलेम ही जगातील सर्वात पवित्र, सर्वात धार्मिक जागा होती. त्यांनी जगातील सर्वात पवित्र असायला हवे होते. लोक, यहुदी, तेथे त्यांनी त्याला खुर्ची खिळली. रोमी लोकांनी निर्माण केलेली सर्वात क्रूर शिक्षा, त्याला क्रुसावर खिळली. काय? आतापर्यंत जगलेली सर्वश्रेष्ठ व्यक्ती, तेथे त्यांनी त्याला क्रुसावर खिळले. अरे बाप रे, परमेश्वर मला सहाय्य करो की मला हे बिझनेसमॅनच्या गटाला असे झोके घेत सांगता यावे की त्यांना समजेल की ते कुठे उभे आहेत. ठीक आहे, आता काही वेगळे नाही, काही ओंगळ नाही, पण केवळ हे असे हादरावे ह्यासाठी की ते भाऊ बघू शकतील की त्यांचे मान्यवर व पवित्र पिता आणि ज्या गोष्टी ते या बिझनेसमॅनच्या दैनिकामध्ये लिहित आहेत तो मूर्खपणा आहे. ख्रिस्ती लोकांनी कोणत्याही मनुष्याला पिता असे संबोधू नये. त्यांनी हे सुरू केले. मी त्यांना होईल त्या सर्वांमध्ये मदत करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही पहा आता या टेप्स कुठे जातात, म्हणजे माझे सर्व संपले. मला या संबंधात आणखीन काय करायचे नाही. ठीक आहे, पहिल्यांदा ख्रिस्त आठवा. प्रथम निकलाईत आणि निकलाईतांच्या युगाने काय मागितले? त्यांनी मागितले की या लोकांच्या गटांतून पळा जे हातांनी टाळ्या वाजवितात आणि लज्जास्पद दिसतात, जसे ते पेंटिकॉस्टच्या दिवशी दिसत होते, मद्य प्यालेल्या मनुष्यांसारखे करत, आत्म्यामध्ये नाचत व अशा काही गोष्टी. त्यांना त्यातली एकही गोष्ट पाहिजे नव्हती. त्यांनी म्हटले ते मद्य प्यालेले आहेत. आणि जेव्हा ख्यातनाम व्यक्तींनी हे ऐकले, आता हे चुकवू नका. कदाचित तुम्हाला हे मूर्खपणा वाटेल, पण हेच सत्य आहे. जेव्हा मान्यवर त्यांच्यामध्ये येऊ लागले, ते यासाठी झुकू शकले नाही. देवाला काय महान बनवते? हेच की तो इतका महान आहे की तो खाली झुकू शकतो, हेच त्याला महान बनविते. यापेक्षा मोठे काहीच नाही. आणि तो इतका खाली झुकला जितके कोणीही झुकू शकत नाही. कोणीही मनुष्य इतका कधीही झुकला नाही. तो स्वर्गाचा राजा होता आणि तो या पृथ्वीवरील सर्वात खालच्या शहरात आला, यरिहोत. आणि तो इतका नम्र झाला की त्या शहरातील सर्वात छोट्या मनुष्यालाही त्याच्याकडे खाली बघावे लागले. काय हे बरोबर आहे? जक्कय, हे बरोबर आहे. कोणत्याही मनुष्याला न द्यावे अशा वाईट नावांनी त्याला संबोधले. एक जादूगार, एक भूत, बाल जबूब, जगाने त्याच्याबद्दल असाच विचार केला. सर्वात क्रूर मरणाने मेला. त्याला डोके टेकायला जागा नव्हती. प्रत्येक संघटनेने हाकलून लावले, परंतु देवाने त्याला इतके उंच केले की स्वर्ग बघण्यास त्याला खाली डोकावे लागे. बघा देव कसा नम्रपणात पाहिले. आणि त्याने त्याला इतके महान नाव दिले की स्वर्गातील प्रत्येक कुटुंबाला त्याच्या नावावरून नाव देण्यात आले. आणि पृथ्वीवरील ही प्रत्येक कुटुंबाला पृथ्वीवरील प्रत्येक कुटुंबाला येशू असे नाव दिले. स्वर्गातील प्रत्येक कुटुंबाला येशू असे नाव दिले. आणि असे नाव की प्रत्येक गुडघा टेकला जाईल आणि प्रत्येक जीवा कबूल करील की तोच प्रभू आहे. येथे किंवा नरकामध्येही नरक त्यापुढे झुकेल, सर्व काही त्यापुढे झुकेल. पाहिले, परंतु प्रथम हा नम्रपणा होता की तो इतका महान झाला. पाहिले, देवाला उंच करू द्या. जो कोणी स्वतःला नम्र करील, देव त्याला उंच करील. पाहिले, आता आपल्याला लक्षात येते की हा निकलाईत आत्मा ज्ञानाची इच्छा करीत होता. जास्त चलात, त्याला त्यामध्ये तर्क वितर्क करायचे होते आणि मंडळी त्यापुढे पडली. ज्याप्रमाणे एदेन बागेमध्ये वचनाविरुद्ध ज्ञानाद्वारे तर्कवितर्क केले गेले आणि मंडळी त्यामुळे पतन पावली. ते काय होते? आता समजा ही इथली मंडळी घ्या आणि एक लोकांचा समूह घ्या, जसे आपण आहोत. जर तुम्ही खरोखर आत्म्याने भरलेले नसता, आणि आपण घेऊया समजा आता आपल्या शहराच्या महापौरांच्या विरुद्ध काही नाही, मला वाटत नाही की मी त्यांना ओळखतो. श्री बोटर्फ, काय ते अजून महापौर आहेत? श्री बोटर्फ, पहा, श्री बोटर्फ हे माझे चांगले मित्र आहेत, पहा. पण असे समजा की शहराचे महापौर आणि सर्व पोलीस दल आणि सर्व सैन्य आणि ते सर्व इथे आले. तुम्हाला माहित आहे पहिली गोष्ट काय घडेल? जर त्यांच्या डोक्यात छोटी काही गोष्ट असेल आणि त्यांनी मंडळांबरोबर आणि आजूबाजूला येथे लोकांबरोबर बोलण्यास सुरुवात केली आणि म्हणाले, आता तुम्हाला माहित आहे का हे थोडंसं वेगळं असायला हवं. जर तुम्ही आत्म्याने भरलेले नसाल आणि इथे व्यासपीठामागे एक खरा आत्म्याने भरलेला मनुष्य असेल, तर पहिली गोष्ट तुम्हाला माहित आहे, तुम्ही त्यांची मागणी पूर्ण करा. कदाचित ही पिढी नाही, कदाचित पुढची पिढी. आणि अशाच प्रकारे याची सुरुवात झाली आहे. पाहिले का? ते म्हणत होते, येथे बघा, हे अधिक रास्त आहे. तुम्ही ऐकले असते. समजा एक मनुष्य येथे आला जो असे मनुष्य शकेल, हे चर्च खूप छोटे आहे, आपण मोठे चर्च बांधूया, मी तुमच्यासाठी येथे एक बांधेन, त्याचा खर्च एवढे रुपये होईल, $500,000, आणि ते तेथे दाखवलं जाईल. मी ही गोष्ट प्रसारित करीतो, तुम्हाला माहीत आहे. जेव्हा ते असे करीतात तेव्हा ते 10 मध्ये 9 वेळा कुऱ्हाडीला धार लावितात. ही त्यांची पद्धत आहे. नंतर पहिली गोष्ट तुम्हाला माहीत आहे, जर तो करील ते त्याला जुळतील अशा गोष्टी करील. तुम्ही काहीच बोलू शकणार नाही, कारण भाऊ जॅक टो तेथे मागे ते या चर्चचे अर्थव्यवस्थापक आहेत. पाहिले आणि नंतर तुम्ही कोणत्या तरी विद्यालयातून एक छोटा रेकी आणता ज्याला देवाविषयी तेवढीच माहिती आहे जेवढी इजिप्तच्या आदिवासी जमातीला रात्रीबद्दल आहे, आणि तो तेथे येऊन त्या मनुष्याच्या मागण्या पूर्ण करील, कारण तो त्याला नेहमी नवीन कार विकत घेऊन देतो, त्याला सर्वत्र फिरवितो आणि त्याच्यासाठी या त्या आणि अशा गोष्टी विकत घेतो. आता बरोबर अशाच प्रकारे याची सुरुवात झाली. बरोबर लक्ष द्या, ज्ञान आणि चलाखी. त्यांनी म्हटले, आता येथे पहा, काय याला अर्थ नाही का? आता याने काय फरक पडतो की आपल्या स्त्रिया त्यांचे केस कसे ठेवितात? पण बायबल म्हणते याने फरक पडतो. केवळ ती एक गोष्ट घ्या, बाकी 100 गोष्टींबरोबर पाहिले त्याने फरक पडतो. देव म्हणतो त्याने फरक पडतो, तर त्याने फरक पडतो. पण तुम्ही पहा, जर त्यांनी या गोष्टी चालू केल्या आणि विश्वस्त मंडळ आणि डिकन्स आणि सर्व, पहिली गोष्ट तुम्हाला माहीत आहे, पाळक एकतर मध्ये असतो किंवा तो बाहेर असतो. बस पहा, ती लोक आहेत ज्यांनी त्याला मतदानात निवडून दिले. ठीक आहे, आता हे लक्षात घ्या की आत्मा पुढे सरकू लागला आणि ज्या मंडळीमध्ये एवढे मान्यवर होते आणि अशा खूप मोठ्या गोष्टी आणि खूप पैसा येत होता, त्यांनी सुरुवात केली आणि काही काळानंतर त्यांनी हे ऐकले आणि सैतानाच्या धूर्त चातुर्याने त्यांना भुलवले. आणि हीच ती गोष्ट होती जी हव्वेने एदेन बागेमध्ये केली होती. आता तुम्ही हे ऐकले, हे बरोबर आहे. पहा, एक शारीरिक स्त्री, आदामाची वधू, तो तिच्या पुढे, ती त्याची पत्नी अशी येण्यापूर्वी वचनाविरुद्ध सैतानाच्या योजनेला भुलली, वचनावर तर्क केल्याने. आदाम हवेकडे त्याची पत्नी या नात्याने राहण्या अगोदर सैतानाने त्यावर तेथे प्रहार केला. हे बरोबर आहे. तुम्ही वधुरूपी झाड ज्यावर मी प्रचार केला तो ऐकला आहे, तो याविषयी बोलतो. पहा, ठीक आहे. आता लक्ष द्या, तिथे हव्वा तर्क केल्यामुळे भूलली. आता त्याने सैतानाने त्यावर तर्क वितर्क करण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, पण प्रभूने म्हटले. तो म्हणाला, ओ तुला माहीत आहे, पण खरंच देव असे करणार नाही. पाहिले, तू तुला शहाणे व्हायचे आहे, तुला काहीतरी माहीत करायचे आहे का? तू काही नसून एक मुक बालक आहेस. पाहिले, तुला काहीतरी माहीत पडले पाहिजे. जर तो सैतान नाही, अरे बापरे, जर ते यांतील काही नसेल. आधुनिकतेमध्ये पहा, ओ ते केवळ देववेड्या लोकांचा समूह आहे, त्यांच्यावर लक्ष देऊ नका. तुम्ही पहा, जाऊ नका. पाहिले, आता नैसर्गिकरित्या मनुष्य जातींतील सर्वप्रथम वधू, तिचा पती तिच्याकडे येण्या अगोदर ती कृपेंतून पडली. सैतानाचे खोटे ऐकून देवाने तिला त्याच्या वचनामागे सुरक्षितता देऊन सुद्धा जर ती त्या वचनामागे राहिली असती तर ती कधीच पडली नसती. आता हे नैसर्गिक आहे. लक्ष द्या, ती नैसर्गिक स्त्री. आणि शाप काय होता? खरा शाप जो परमेश्वराच्या वचनामागून बाहेर पडण्यामुळे होता. आता लक्षात ठेवा, तिने त्यातले जवळजवळ 98% विश्वास केला. पण तुम्ही केवळ एक गोष्ट जाऊ दिली. पाहिली, तिने त्यांतील खूप वचनावर विश्वास ठेवला. हो खरोखरच, ती म्हणे आणि सैतान कबूल करी की ते बरोबर आहे. तो केवळ तुम्हाला केवळ एका कोपऱ्यात घेऊ शकला तर त्याला तेवढेच पुरे आहे. पाहिले, एकच गोष्ट तुम्हाला करावी लागते की बंदूक गोळीला अशा प्रकारे खूप जोर लावून ती निशाणा चुकवेल. पाहिले, तेवढेच पुरे. आता तिने त्यांतील खूप काही विश्वास केला पण तरीही तिने ते चुकविले. आता आणि हा याचा परिणाम होता की तिने तर्क वितर्काच्या एका छोट्या डागामुळे वचन सोडले. बरे, आता म्हणा स्त्रियांविषयी काय किंवा तुम्हाला तशा कोणत्या विषयावर का बोलायचे आहे, पण यांतील कोणतीही छोटी गोष्ट काय फरक पडतो? जरी हा प्रारंभीचा पुरावा असला तरी याची त्याला काहीतरी जोड आहे. तुम्हाला कळले, हे सरळ होणे जरुरीचे आहे. आपण 7 मंडळांच्या युगामध्ये हे जवळजवळ गृहीत धरीत आलो, पण तो समय आला आहे जेव्हा देव त्याविषयी बोलत आहे. आणि तो केवळ बोलत नाही तर तो ते दाखवत आहे आणि त्याचे समर्थन करतो आणि ते सिद्ध करतो. हे बरोबर आहे. जर तो ते करीत नाही तर तो देव नाही. बस देव त्याच्या वचनामागे उभा राहतो. आता लक्षात घ्या, आता नैसर्गिक स्त्रीमुळे शारीरिक मरण आले, कारण तिने स्वतःला ज्ञानी बनविण्यासाठी तर्कवितर्क ऐकले. वचनामागे राहून देवाने तिला जे सांगितले ते करण्याऐवजी तिने स्वतःला ज्ञानी करू इच्छिले. तिला ज्ञान हवे होते आणि ती ज्ञानी होऊ इच्छित होती आणि तिने तर्क वितर्क ऐकले आणि तिने संपूर्ण मानवी वंश गमाविला पाहिले. आता या वेळेला आत्मिक स्त्री ख्रिस्ताची वधू जिने पेंटिकॉस्टच्या दिवशी सुरुवात केली, सुरुवातीच्या प्रेषितीय मंडळी बरोबर तिने ही नायसिया परिषदेत तेच गमावले. ली तुला माहित आहे हे बरोबर आहे. आणि नायसिया परिषदेमध्ये जेव्हा तिने तिच्या आत्मिक ज्येष्ठत्वाच्या हक्कांची अदलाबदल केली, कॉन्स्टंटाईनच्या मोठ्या मंडळ्या आणि त्यांनी ज्या गोष्टी तेथे दिल्या त्या घेण्यासाठी आणि तिने काही रोमन शिकवणुकीसाठी आपलं ज्येष्ठत्वाचा अधिकार विकला. आता कॅथलिकांसाठी हे कठीण आहे, परंतु प्रोटेस्टंटांनीही तेच केले आणि स्वतःला त्या कळवंतिनीची त्या वेशीची कन्या असे सादर केले, जसे इथे बायबलमध्ये आहे. हे अगदी बरोबर आहे. ते प्रत्येक जण तिथे अपवाद नाही, परंतु थोडेसे आहेत जे नेहमी यांतून वेगळे राहिलेले आहेत, तेच वधू आहेत. लक्षात घ्या, पहा, तिचा पती तिच्याकडे येण्या अगोदर तिने आपला ज्येष्ठत्वाचा हक्क गमावला. पाहिले, लग्न अगोदर तिने आपले सद्गुण गमावले. आणि आता तुम्ही आठवा की ती तेथे म्हणाली, मी राणीप्रमाणे बसली आहे, मला कसलीही गरज नाही. तेथे त्या लावदिक्या युगात मी श्रीमंत आहे आणि वस्तूंची भरपूरी आहे आणि असे सर्व काही, आणि ओ पूर्ण जग माझ्याकडे पाहत आहे, मी एक महान पवित्र मंडळी आहे आणि असे सर्व काही, आम्ही या प्रकारचे आहोत पूर्ण युग. आणि तो म्हणाला, तुला माहित नाही की तू नग्न आंधळी दीन दरिद्री गरीब आहेस आणि तुला हे माहित नाही, ही अवस्था आहे. आता जर पवित्र आत्मा सांगतो की शेवटल्या दिवसांत अशी अवस्था असेल तर ती तशीच असणार, त्याच्या सभोवती जाण्याचा कोणताच मार्ग नाही, हे अशाच प्रकारे आहे. आता पहा, आता जेव्हा तिने अगोदर तेथे आपला ज्येष्ठत्वाचा हक्क विकला, तिचा सद्गुणांचा हक्क वचनाचा, तिने काय केले? जेव्हा हवेने हे केले, तिने सृष्टीला गमावले, तिच्यामुळे संपूर्ण सृष्टी पतन पावली. आता लक्षात घ्या, आणि जेव्हा मंडळीने हे केले, आत्मा आणि वचन यांच्याऐवजी तत्वे स्वीकारली, तेव्हा तिने पूर्ण व्यवस्थाच शापित केली. प्रत्येक संप्रदायी व्यवस्था जी आतापर्यंत होती किंवा होणार होती ही तिच्या बरोबर शापित झाली, कारण दुसरा पर्याय नाही. जेव्हा तुम्ही काहीतरी समजण्यासाठी मनुष्यांचा एक समूह घेता, एकाचे डोके असे आहे आणि एकाचे डोके तसे आहे आणि एकाचे डोके असे आहे आणि ते सर्व गोष्टी एकत्र करीतात व त्यांना हलवितात आणि जेव्हा त्यांतून काही बाहेर निघते तेच तुम्हाला मिळणार. अगदी तसेच त्यांनी नायसिया परिषदेत केले, अगदी तसेच मेथडिस्ट प्रेस्बिटेरियन आणि चर्च ऑफ क्राइस्ट आणि बाकीचे सर्व करतात. आणि कोणीही मनुष्य याचा काही परिणाम नाही की देव त्याला काय प्रकट करीतो. तुम्हाला तेथे त्याच प्रकारे शिकावे लागेल जसे त्यांचे संप्रदाय त्यांची ओळखपत्रे म्हणतात, नाहीतर ते तुम्हाला बाहेर फेकतील. आता मला सांगू नका, मी तेथे होतो, पहा, आणि मला हे माहीत आहे. आणि अगदी हेच ते आहे जे घडले आहे आणि त्यामुळे संपूर्ण व्यवस्था शापित आहे. यात काही आश्चर्य नाही की देवदूताने म्हटले, तिच्यातून बाहेर निघा माझ्या लोकांनो, की तुम्ही तिच्या पिढ्यांचे वाटेकरी नसावे, कारण तिला ती शापित आहे आणि तिला देवाच्या क्रोधाच्या शापामुळे दुःख सोसावे लागणार आहे, कारण तिने आपले सद्गुण व हक्क विकले. पाहिले, अरे बाप रे. पण लक्षात ठेवा, ही सर्व परिस्थिती पाहून सुद्धा देवाने योएल 2:25 मध्ये वचन दिले. जर तुम्हाला याची टिप्पणी करायची असेल, शेवटल्या दिवसात जेव्हा तो म्हणाला, जे झुंडीने येणाऱ्या टोळ्यांनी सोडले ते चाटून खाणाऱ्या टोळ्यांनी खाल्ले, जे चाटून खाणाऱ्या टोळ्यांनी सोडले ते अधाशी टोळ्यांनी खाल्ले, जे अधाशी टोळ्यांनी खाल्ले असे पुढे टोळा मागे टोळाले आणि त्या मंडळीला खाल्ले, जोपर्यंत शेवटी बुंद्याखेरीस काहीच उरले नाही. बघा, जे रोमी लोकांनी सोडले ते लुथर लोकांनी खाल्ले, जे लुथर लोकांनी सोडले ते मेथडिस्ट लोकांनी खाल्ले आणि जे मेथडिस्ट लोकांनी सोडले ते पेंटिकॉस्टलनी खाल्ले. पहा, जोपर्यंत ती केवळ झाडाच्या खोडाचा बुंधा अशी राहिली. आणि तुम्हाला हे माहीत आहे काय, तुम्ही ती टोळ घ्या, अधाशी टोळ आणि साठून खाणारे टोळ आणि असे सर्व, आणि त्यांना पुस्तकांमध्ये शोधा, तो वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तोच टोळ आहे. तुमचा मुद्दा धरून ठेवा आणि असेच हे शिक्के आहे, हा एकच टोळ आहे. तुम्ही हे बघाल जेव्हा आपण हे बाहेर काढणार आहोत, त्यामुळे मी तुम्हाला आता सांगतो, तो प्रत्येक वेळी एक सारखाच टोळ आहे. ते चार टोळ, येथे चार आहेत, आणि तेथे ते आहेत, ते एकच आहेत। हा तो एकच आत्मा आहे। एकाने जे सोडले ते दुसऱ्याने खाल्ले, आणि जे ह्याने सोडले ते त्याने खाल्ले। अशा प्रकारे जोपर्यंत त्यांनी ते बुंध्यापर्यंत आणले। पण योएल म्हणाला, मी पुनर्रचना करीन असे परमेश्वर म्हणतो। जे एवढ्या वर्षात टोळांनी खाल्ले आहे हे काय आहे? तो हे कसे करणार आहे? जर याची सुरुवात ख्रिस्ताच्या शिकवणुकी विरुद्ध वचनाऐवजी दुसरी शिकवण घेऊन ख्रिस्त विरोधक कशी झाली? आणि अनेक वर्षांमध्ये सुधारकांनी यावर जोर दिला होता जसे बायबल म्हणते, पण शेवटल्या दिवसांत वाणींच्या वेळी प्रकटीकरण 10:1-7 तो म्हणाला, शेवटल्या दिवसांत जेव्हा सातवा दूत कर्णा वाजविण्याच्या बेतात असेल तेव्हा देवाची सर्व गुजे पूर्ण होतील। मलाखी 4 म्हणते की तो एलियाला पाठविल पृथ्वीवर भट्टी सारखा तप्त दिवस येणे अगोदर। आणि तो पुनर्स्थापना करील आणि मुलांना बापांच्या विश्वासाकडे परत आणेल। तो मूळ प्रेषितीय पेंटिकॉस्टल विश्वास पुन्हा स्थापित करण्याचे वचन दिले आहे। आता हे एवढे सरळ आहे जसे वचनात सांगितले आहे। आता याविषयी वचन दिले आहे, आणि जर आपण शेवटच्या दिवसांत आहोत तर काहीतरी घडायला हवे, पाहिले? आणि ते घडत आहे आणि आपण ते बघत आहोत। सैतानाचे त्रैक्य लक्षात घ्या, तोच व्यक्ती येतो फक्त एकापासून दुसरे असे रूप घेऊन। तशाच प्रकारे त्या किड्यांनी केले ते टोळ, एक पासून दुसरे, अगदी बरोबर। निकलाईत आत्मिक ख्रिस्त विरोधक, पोप, खोटा संदेष्टा, पशु, सैतान स्वतः त्या रूपात, तो हे करू शकत नाही। आता जेव्हा तुम्हाला हे कळत आहे, तुम्ही हे तुमच्या मनात ठेवा। तुम्ही त्या घोडेस्वारांना तेथपर्यंत निघताना पाहणार आहात। पहा, मी एक चित्र तुमच्या पुढे ठेवत आहे। जर मी हे काळ्या फळकावर काढले असते तर तुम्हाला अधिक चांगले समजले असते। पहा, मी बघत आहे। पहिले, आता तुम्ही हे लक्षात ठेवा, पहिली गोष्ट की तो एक ख्रिस्त विरोधक आत्मा आहे। योहानाने असे म्हटले, मुलांनो, ख्रिस्त विरोधकाचा आत्मा आज्ञा भंजकाच्या लोकांमध्ये अगोदरपासूनच कार्य करीत आहे। पहा, त्या गोष्टींची सुरुवात झाली होती आणि नंतर ती त्यानंतरच्या मंडळी युगात सुवचन असे गणण्यात आले, आणि त्यानंतरच्या मंडळी युगात ती एक शिकवण बनली, आणि त्यानंतरच्या मंडळी युगात तिला मुकुट मंडित केले। आता हे कुठेही तुम्ही वाचू शकाल, आणि एवढे सरळ नाही का? पाहिले, पहा, तेथे तो आला। आता प्रथम त्याला संबोधले गेले काय? ख्रिस्त विरोधक आत्मा, कारण तो वचनाविरुद्ध होता। त्यानेच सुरुवात झाली, अगदी हेच या संपूर्ण गोष्टीने केले, देवाच्या वचनापासून फिरणे। अशासाठी नव्हे की हव्येने कदाचित एखाद्या दिवशी कायन्याला थापट मारली असेल, पाहिले? त्यामुळे हे घडले नाही। पहिली गोष्ट ज्यामुळे सर्व घडले ती ही होती की ती वचनापासून फिरली। ती वचनापासून फिरली, आणि पहिली गोष्ट जी ती वेशीगिरी जिवंत देवाची मंडळी ख्रिस्ताची वधू यांच्यामध्ये सुरू केली, ती वचनापासून फिरली, आणि देवाच्या वचनापासून फिरून तिने रोमी शिकवण स्वीकारली। प्रत्येक संस्थेला काय झाले? त्यांनी पण तीच गोष्ट केली। आता असे वचन दिले आहे की शेवटल्या दिवसांत तो पुन्हा स्थापनेसाठी एक मार्ग तयार करेल। देवाचे वचन पृथ्वीवर पडेल जसे त्याने प्रारंभ केले, आणि ओ पुन्हा स्थापना करील काय? ज्याने सुरुवात झाली वचनाच्या विरुद्ध। आणि या व्यक्तीने काय केले पाहिजे? जेव्हा तो देवाच्या आत्म्याने अभिषिक्त होऊन येतो तो केवळ पुत्रांचा विश्वास वडिलांकडे आणतो, त्याच प्रकारे तो पुन्हा स्थापना करतो। आणि तुम्हाला हेच वचन जे येथे आहे त्याच जागी आढळेल, तेच तो करणार आहे। येशूने म्हटले, जर कोणी मनुष्य माझ्या मागे येतो आणि जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो जी कार्य मी करीतो ती तोही करील। आणि जेव्हा त्यांनी त्याला काही गोष्टी करण्यास सांगितले तो म्हणाला, मी तेच करीतो जे मला पिता दाखवितो। मी काहीच करीत नाही जोपर्यंत मी ते प्रथम बघत नाही। जे काही पिता करताना मी पाहतो तेच मी करतो। येथवर जसे पिता करीतो तसेच मीही करीतो। पाहिले, तुम्ही हे पाहत नाही काय? हे एखादे वर्तमानपत्र वाचण्यासारखे का वाटत आहे? पाहिले, आता नंतर प्रथम तो एक ख्रिस्त विरोधक बनला। आता तो केवळ आत्म्यामध्ये ख्रिस्त विरोधक होऊ शकत नव्हता। नंतर तो ख्रिस्त विरोधक बनला आणि त्या आत्म्याने एक मनुष्य घेऊन त्याला त्याच गोष्टी शिकविल्या ज्या तो ख्रिस्त विरोधक आत्मा करीत होता, आणि तो मनुष्य खोटा संदेष्टा बनला त्या ख्रिस्त विरोधक आत्म्यासाठी। आता जर मनुष्य जो एखाद्या संस्थेमध्ये आहे त्याबद्दल काय तुम्ही पाहू शकता? मला माहित नाही तुम्ही याविषयी काय विचार करीता. ठीक आहे, आता शेवटी तो एक पशु बनला. आता थांबा आणि आपण थोड्या वेळात त्याकडे येऊ. पहा, ठीक आहे. आता सैतानाचे त्रैक्य या प्रकारे असताना प्रत्येक वेळी सैतान ख्रिस्तविरोधक आत्मा, ख्रिस्तविरोधक आत्म्याचे रूपांतर खोटा संदेश, नंतर तो पशु बनला. पहिले तो एक दुष्ट आत्मा नव्हता जो त्या ख्रिस्तविरोधकामध्ये होता, पण जेव्हा सैतान स्वतः हाकलला गेला तो खाली येऊन ती जागा घेतली जेथे दुष्ट आत्मा होता. नंतर सैतान मनुष्यामध्ये देहधारी होतो. ही केवळ पुनरावृत्ती होत आहे. यहुदा इस्कोरियत तोच होता आणि त्याने काय केले? जे ख्रिस्तविरोधी होते त्यांतील तो एक होता. तो तर खजिनदार होता, त्याच्या बरोबर चालला. खरोखरच अगदी त्यांच्या बरोबर चालत होता. तिथे गेला आणि भूते काढली आणि अगदी बरोबर तेच केले जे त्यांनी केले. आणि ख्रिस्त देवाचे रूप होता, देव हाडा मासांचा बनलेला इमॅन्युएल. आणि यहुदा हा नाशाचा पुत्र होता आणि येशू देवाचा पुत्र होता. देव देहधारी, सैतान देहधारी. आणि लोकांना त्यावेळी केवळ तीन क्रूस दिसतात, तेथे चार होते. गुलगोथा या ठिकाणी तीन होते जे आपण पाहतो. येशू मधोमध, एक चोर त्याच्या डावीकडे, एक चोर त्याच्या उजवीकडे. आणि पहा, एक चोर दुसऱ्याला म्हणाला किंवा येशूला म्हणाला, जर आता तुम्हाला माहित आहे की तो वचन आहे, पण जर तू वचन असता तू स्वतःला वाचविले नसते काय? तू याविषयी काही केले नसते काय? हीच गोष्ट आज आहे. तुम्ही या जुन्या सैतानांना येऊन म्हणताना ऐकले नाही काय? जर तुम्ही दैवी आरोग्यावर विश्वास करीता, येथे कोणाचे तरी डोळे आहेत, तुम्ही त्यांचे डोळे उघडणार नाही काय? मला आंधळे कर, मला आंधळे कर. हा तोच जुना सैतान आहे. पाहिले, खुर्सावरून खाली ये, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू. जर तू देवाचा पुत्र असशील या धोंड्याची भाकर कर. तोच सैतान. तुम्ही केवळ चालते व्हा. पहा, नाही, येशूनेही तसेच केले. त्याने त्यापैकी एकासाठीही बावळटपणा केला नाही. त्याच्या हातावर पट्टी ठेवली, त्याच्या मौल्यवान डोळ्यांवर अशा प्रकारे. आणि त्यांनी काठी घेऊन त्याच्या डोक्यावर मारली, म्हणाले, आम्हाला सांग, जर तू संदेष्ट आहेस तर आता आम्हाला सांग तुला कोणी मारले. त्यांनी काठी एकमेकांकडे दिली. आता आम्हाला सांग तुला कोणी मारले आणि आम्ही विश्वास करू की तू संदेष्ट आहेस. त्याने आपले तोंड उघडले नाही, तो केवळ तेथे बसून राहिला. पाहिले, तो बावळटपणा करीत नाही. तो जसे पिता म्हणतो तसेच करीतो. तुम्ही पहा, पाहिले, त्यांना हे करू दे, त्यांची वेळ येत आहे, चिंता करू नको. होय महाशय. आता त्यांनी त्याच्या वस्त्रांना स्पर्श केला, त्यांना काहीच शक्ती जाणवली नाही. पण एक गरीब स्त्री जिला गरज होती, तिने फक्त त्याच्या वस्त्राला स्पर्श केला. तो मागे फिरला व म्हणाला, मला कोणी स्पर्श केला? हे काय, एक वेगळा स्पर्श. हे यावर अवलंबून आहे तुम्ही त्याला कसा स्पर्श करता. तुम्ही पहा, पहा तुम्ही काय विश्वास करता. आता तुम्ही पाहिले, आता सैतान स्वतःला ख्रिस्त विरोधकाच्या अवतारांतून खोटा संदेश दाखविणार आहे. आणि यहुदी लोकांच्या दिवसात ख्रिस्त विरोधक हे सुरुवातीच्या मंडळीत होते. अंधार युगात तो जगाला खोटा संदेश असा प्रकट झाला. तिला पहा, तेथे अमंगळपणाच्या प्यालासह. आता हे तर मंडळी युगासाठी, परंतु मंडळी आपल्या घरी जाण्याच्या वेळेनंतर तो पशु बनेल. तो सैतानी अवतार धारण करील. तो स्वयं अग्निवर्ण अजगर असेल. बाप रे, माझे म्हणणे तुम्ही समजताना, तो आपल्या लोकांत मग अवतारेल. त्याचे लोक त्यांच्या सामर्थ्याने बांधलेले आहेत. या सगळ्यात खोट्या संदेशाने भविष्यवाणी केलेल्या आहेत. नाश पावण्यासाठी देव त्यांच्यामध्ये भ्रांतीचे कार्य पाठवेल असे की ते खोटेपणावर विश्वास ठेवतील. वचनाला नाकारले जाईल. वसुभक्तीचे केवळ बाह्य स्वरूप असेल. देव कार्यरत आहे आपल्या जागी त्रि ऐक्यात, न्यायपण, पवित्रकरण, आणि स्वतः आपल्या लोकांमध्ये तो उतरेल पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याद्वारे. तसेच सैतान ही ख्रिस्ताच्या मागे छाया स्वरूप दर्शवितो. ओ, आता पहा, सैतान स्वतःला अवतारित प्रकट करीतो. जेव्हा येशू स्वतःला आपल्या लोकात अवतारतो तेव्हा ख्रिस्तामध्ये असलेले जीवन हे त्या व्यक्तीमध्ये उतरते. द्राक्षांचे जीवन काढून ते जर दुधी भोपळ्यात घातले तर काय होईल? ते पुढे होऊन भोपळा उपजणार नाही, ते द्राक्षेच देतील. पीच नावाच्या झाडांतून जीवन काढून ते जर पेयरच्या झाडात घातले तर काय होईल? ते पेयर उपजतील काय? नाही तर पेयर धारण करतील. जीवन दर्शविते ते काय आहे म्हणून. पहा, जेव्हा तुम्ही म्हणता, ऐका, लोक म्हणतायत त्यांना पवित्र आत्मा मिळाला आणि वचन नाकारतात, तर तेथे काहीतरी चुकत आहे. पवित्र आत्म्यानेच ते वचन लिहिलेले आहे. आणि येशूने असे म्हटले आहे, जर कोणा माणसामध्ये माझा आत्मा असेल तर तो माझी कृत्य करील. तुम्हाला ते वाचायचे आहे काय? तुम्हाला ते लिहून घ्यायचे आहे काय? ते संत योहान 14:12, होय ठीक आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवितो जी कृत्ये मी करीतो ती तोही करीत, किंबहुना त्याहूनही अधिक करीत, कारण मी पित्याकडे जातो. पहा, नंतर त्याने स्वतःला पवित्र केले व शुद्ध केले यासाठी की त्याने देवासमोर उभे राहावे. त्या शाईचा थेंब तेथे पडला आणि त्याला पलीकडे भगदाडांतून घेतले. पहा, आता पहा सैतानाला, जेव्हा तो स्वतःला आपल्याशी कारणीभूत असलेल्या अवतरतो तेव्हा ते 30 कार्य करीतात जे तो करीतो. तुम्ही पाहत नाही काय त्याने काय केले? त्या निष्कलंक स्त्रीला फसविण्यासाठी तो आला आणि तेच काय ते तो दुष्ट आत्मा करत आहे. त्या जागी येऊन म्हणतो, लहान पाळा कुठेतरी सुरुवात करीत आहे, त्याला येऊन म्हणतो, ओ तुम्ही जर आमच्या बरोबर सामील झाले तर. ओ ओ, तसेच दुष्टाचे काम. आता हेच सत्य आहे. आणि जेव्हा सैतान त्याच्या मंडळीमध्ये अवतरतो दुष्ट बनण्यासाठी, तर ते आहेत ज्यांनी ठार मारणे व हिंसा करणे आरंभता आणि तशासारखी इतर गोष्टी. कारण सैतान हा ठार मारणारा आहे आणि प्रारंभापासूनच तो लबाड आहे. पहा ठीक आहे, सैतान काय करतो जेव्हा तो लोकांमध्ये अवतरतो? तेव्हा तो काय करतो? हे त्याचे कर्तव्य आहे की त्याने धूर्त असावे. तो धूर्त आहे. तुम्ही पवित्र शास्त्रात शोधा आणि मला दाखवा की कुठे देवाने कधी बुद्धिमान व्यक्तींशी संबंध ठेवला आहे. शोध करून पहा आणि जाणा की नेहमीच हे बुद्धिमानच दुरात्म्याने ताब्यात घेतलेले आहेत की नाही. हा फार मोठा शब्द आहे, परंतु सत्य आहे. मी तुम्हाला आवाहन करीतो की तुम्ही हाबेलापासून कायनापर्यंतची 14 पिढ्यांची संतती पहा व अवलोकन करा आणि पहा की कोण हे चलाक व्यक्तींच्या बाजूने आहेत आणि कोण नम्र जनांच्या बाजूने आहेत. येशूने अशा प्रकारचे लोक का निवडले नाहीत? त्याला मासेमारी करणारे कोळी सापडले आणि अशी मनुष्ये ज्यांना स्वतःच्या नावाची स्वाक्षरीही करता येत नव्हती, अशांना त्याने मंडळीच्या मुख्य जागी बसविले. हे सत्य आहे. ज्ञान हे काहीच नाही, ते ख्रिस्ताच्या विरुद्ध आहे. जगिक ज्ञान हे कायम ख्रिस्ताविरुद्ध असते. येशूने कधीच असे सांगितले नाही की तुम्ही जाऊन सेमिनरीज बांधा. त्यानेही बांधले नाही व त्याच्याकडे काही बायबलचे शिक्षण संस्थान होत्या. तो म्हणाला, वचन प्रचार करा, सुवार्ता प्रचार करा. आणि मग जर त्याने म्हटले, विश्वास ठेवणाऱ्याबरोबर ही चिन्हे असत जातील, पहा तुमच्याकडे ते असले पाहिजे. दुसऱ्या शब्दांत तो म्हणाला, जा व सर्व राष्ट्रांना देवाच्या सामर्थ्याने प्रमाण दर्शवून दाखवा. आता पहा, सैतानाचे काम हे आहे की देवाचे वचन त्याने बिघडवून विकृत करावे ज्ञानाच्या तर्काद्वारे. बापरे, मग त्याच्याशी कारणीभूत असलेल्याची तो कीर्ती करून मूळ वचन नाकारतो. तुम्ही माझ्याबरोबर थोडस सोसून हे समजून घ्याल का? कारण हे तुम्ही चुकवू नये असे मला वाटते. मला तुम्हाला त्याची छाया दाखवू दे यासाठी की तुम्ही ते छायेत आणि वचनात पाहू शकाल आणि सर्व काही. तुम्ही गोंधळात राहून निघून जाऊ शकत नाहीत. जुन्या करारात जेव्हा एक मनुष्य गुलाम म्हणून विकला जाई, ते योबेलचे वर्ष येत असे, प्रत्येक 50 वर्षी, 49व्या वर्षी आणि मग योबेल वर्ष. आणि जेव्हा गुलाम ते ऐकत आणि त्याला मुक्त होऊन जावेसे वाटे, अशा स्थितीत त्याला मुक्त जाण्यासाठी कोणी रोकत नसे. तो त्याचा फावडा फेके व मने खूप झाले, चला आता घरी, तुताने वाजलेली आहे. हे सत्य आहे. परंतु त्याला जर जाण्यास वाटत नाही आणि तो आपल्या मालकाजवळ गुलाम म्हणून जर समाधानी असेल तर त्याला मंदिरात घेऊन जाई व अरी घेत. तुम्हाला माहित आहे ती अरी, आणि ते त्याच्या कानाला आरीने टोचित आणि ती खून असे की त्याने कधीच परत जाऊ नये. हे खरे आहे ना? त्याला आपल्या मालकाची सेवा करावी लागे सर्व स्थितीत. मी त्याची काळजी करीत नाही की त्यानंतर कितीही का योबेलची तुतारी वाजेना आणि काहीही का होवेना. त्याने त्याचा संपूर्णतः ज्येष्ठत्वाचा अधिकार विकून टाकला आहे मुक्त होण्यापासून. आणि जेव्हा मनुष्य शुभवर्तमानाचे सत्य तुडवितो, सैतान त्याच्या कानाला खून करीतो आणि त्याला बहिरे करीतो, यासाठी की त्याने यापुढे कधीही सत्य ऐकू नये आणि त्याचा नाश होतो. तो ज्या गटात असतो त्यात राहतो जर त्याने सत्य ऐकले नाही. तुम्ही सत्य जाणाल व सत्यच तुम्हाला बंधमुक्त करील. पहा, सत्यास बंधमुक्त करते. जे देवाचे आहेत ते आल्यावर देव त्यांना खून देतो. देव आपले आहेत त्यांना खून देतो. त्यांच्याकडून त्याचे अभिवचनयुक्त वचन प्रकट करीतो. हे अगदी बरोबर आहे. संत योहान 14:12 वचन. आणि अजून एक जर तुम्हाला लिहायची असेल, मार्क 16, येशून म्हटले, ही चिन्हे तुम्हा बरोबर असत जातील जे विश्वास ठेवतात. आता काही वेळेसाठी हे पाहूया. काय तो विनोद करीत होता? काय त्याचा अर्थ? फक्त प्रेषित होते काय? जसे काही जण म्हणतात, पहा त्याची पार्श्वभूमी वाचा. तुम्ही जा कुठे? सर्व जगामध्ये सुवार्ता सांगा. कोणाला? साऱ्या सृष्टीला. अजूनपर्यंत 1/3 लोकापर्यंत सुद्धा या शुभवर्तमानाचा प्रसार झाला नाहीये. ही चिन्हे संपूर्ण जगात असत जातील. प्रत्येक सृष्टीत जेथे देते हे शुभवर्तमान गाजविले जाईल. विश्वास ठेवणाऱ्या मागे ही चिन्ह असत जातील. ते फक्त मुठभरांसाठी नाही. जसे एके वेळी एक व्यक्ती म्हणत होता, देवाने फक्त 12 प्रेषितांनाच आरोग्य वरदाने दिले होते. ओ, जेव्हा त्या व्यक्तीने उठून हे म्हटले होते, त्यांतील काही बंधुजन येथे बसलेले आहेत. पहा पहा, थोड्या वेळेतच त्याने पुरेसे असे सांगून टाकले. म्हणून ध्यान द्या, संपूर्ण जगात, संपूर्ण सृष्टीला ही चिन्हे असत जातील. सैतानाची, अविश्वासाची खून धारण करू नका. आता आज रात्री तो ती खून तुम्हाला लावू इच्छितो. तो दरवाजाच्या मदतीने तुमचे कान टोचेल आणि तुम्ही बाहेर निघून जाल व म्हणाल, मला त्याविषयी काही माहीत नाही. तुम्ही घरी जा व वचनाचे मनन करा आणि मग प्रामाणिक रहा आणि प्रार्थना करा. कारण सर्व काही एकदम पूर्णरित्या वचनाप्रमाणेच या वेळेत होत आहे. या वेळेतला एक पवित्र काळ याला वर्षापासून सिद्ध करण्यात आले आहे. आणि ही ती वेळ व निश्चित काळ आहे. आणि आता त्या सैतानाला तुमच्या कानांना टोचू देऊ नका. त्याची ती अविश्वासाची खून पहा. याचे कारण हेच आहे की तो सुरुवातीपासूनच अविश्वास करणारा होता. त्याने संशय घेतला. ठीक आहे, त्या सैतानाला हे वचन घेऊन देऊ नका व त्याचे ज्ञान पणाला लावून देऊ नका आणि त्याच्या अर्थाला ओढूत आणू नका आणि त्याच्या ज्ञानाने तर्क वितर्क शक्तीने ते विकृत करू नका. तुम्ही फक्त नम्र रहा, म्हणा देवाने असे म्हटले आहे आणि ते तसेच आहे. आता हो, आम्हाला आता उशीर होत आहे, म्हणून आम्ही इथे थांबणे योग्य ठरेल आणि येथून पुढे सुरू करू. आता आम्ही दुसऱ्या शिक्क्याकडे जाऊया. बदला गेलेला व पुनरुत्थित कोकरा, जेव्हा तो शिक्का उघडतो आणि दुसरा प्राणी जो वासरासारखा आहे तो म्हणाला, ये आणि पहा या शिक्क्याचे रहस्य पहा. आता आम्हाला समजते की कोकराज प्रत्येक शिक्के खोलतो ही स्मरणात ठेवा. आणि तो दुसरा प्राणी, आता जर तुम्ही 7 मंडळीच्या युगांना क्रमाने जर मनन करीत या प्राण्यांना पाहिले तर पहिला हा सिंह होता, नंतरचा वासरासारखा किंवा बैल किंवा त्यासारखा. तुम्ही पहा. आणि त्या प्राण्याने म्हटले, ये आणि पहा. आता जेव्हा कोकरा शिक्का फोडतो आणि मग तो पाहण्यात जातो आणि जेव्हा तो आत चालत जातो काय घडते? आता पाहूया आम्हाला काय सापडते. ये आणि पहा, तेथे एक रहस्य शिक्क्याने बंद होते. ते जवळजवळ 2000 वर्षापासून होते. पाहूया आता ते काय आहे. आता आम्ही येथे पाहतो काय? तो लाल रंगाचा घोडा पुढे निघून जातो. आता माझी समज याविषयी, त्याच्या हातात असलेली ती मोठी तलवार. आता आम्ही याविषयी 3 गोष्टीकडे पाहूया पुढच्या 15-20 मिनिटांसाठी. आपण तिथे वाचूया आणि पहा तो काय म्हणत आहे. आणि तेव्हा दुसरा घोडा पुढे चालला. 4 वचन, तेव्हा दुसरा घोडा पुढे चालला, तो अग्निवर्ण होता. पहिला हा पांढरा होता. त्यावर बसलेल्या पुरुषाकडे पृथ्वीची शांती हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकांचा वध करण्याचे काम सोपविले होते. त्याला मोठी तलवार दिलेली होती. आता येथे हे चिन्हात्मक आहे आणि आम्ही त्याकडे फार जवळून पाहूया. परंतु माझ्या समजुतीप्रमाणे जे मला आतापर्यंत उत्तम कळले आहे, तुम्ही पहा, येशून याविषयी मत्ते 24 मध्ये भविष्य वर्तविले आहे. समजले? तो म्हणाला, तुम्ही लढ्यांविषयी ऐकाल व लढायांच्या अवया ऐकाल आणि फक्त लढाया आणि अवया, लढाया आणि लढाया. परंतु म्हणाला, परंतु तेवढा शेवट होत नाही. पहा कारण वेळ अजून आली नाही. पहा त्यांनी येशूला तीन प्रश्न विचारले, समजले, आणि त्याने त्या तिघांची उत्तर दिली. इथे येऊन आमचे बहुतेक बंधुजन गुंतागुंतीमध्ये सापडतात. ते त्याविषयी सांगण्याचा प्रयत्न करीतात जे ऍडव्हेंटिस्ट बंधुजन हे त्यांच्या सातव्या दिवसाशी व मागील गोष्टींबरोबर तुलना करीतात. बालकांना जन्म देणारे व स्तन पाजणाऱ्या स्त्रिया असतील त्यांचे दुःख फारच होणार, कारण शब्बात दिवसामुळे वेशी बंद राहतील, आणि अशा प्रकारे बोलतात. देवा, या प्रश्नाशी त्याचा काही एक संबंधही नाहीये. पहा, काहीही संबंध नाहीये, समजते. त्यांनी विचारले होते, त्यावर तो उत्तर देत होता, परंतु त्याने ते पूर्ण रीतीने शेवटच्या दिवसांसाठी ते लागू केले नव्हते. त्याने म्हटले, तू ऐकशील, आता आम्ही येथे यावर अभ्यास करीत आहोत. आम्ही अधिक काही गोष्टींचा अभ्यास पुढील काही रात्री करणार आहोत. पहा, त्याने म्हटले, तुम्ही लढ्यांविषयी ऐकाल आणि लढ्यांच्या अवयव ऐकाल आणि अजूनही काही ऐकाल, परंतु तरीही ते नाहीयेत. पहा, ते मग परत येतील, मग ते तुम्हाला सोपवून देतील, परंतु तो समय अजून आला नाही. परंतु जेव्हा तो त्या वेळेवर आला तेव्हा तो त्याविषयी बोलण्यास जाणार होता जे त्यांनी प्रश्न विचारले होते, म्हणजे जगाच्या अंताविषयी. या सर्व घटना कधी होतील, जेव्हा तेथे धोंड्यावर धोंडा राहणार नाही, त्याचे चिन्ह काय असेल आणि जगाचा अंत कधी होईल. पहा, त्यांनी तीन गोष्टींविषयी विचारले. जेव्हा तो त्या प्रश्नावर आला की जगाचा अंत कधी होईल, तो म्हणाला, जेव्हा तुम्ही अंजिराच्या झाडाला पालवी फुटलेली पहाल तेव्हा तुम्ही समजा की तो दाराशीच आहे. आणि मी तुम्हाला खचित सांगतो की हे पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही. धर्मनिंदक योग्य अनुवादाशिवाय त्यावर लादून राहू इच्छितात. पहा, त्याने म्हटले, ही पिढी, ज्यावेळी तो बोलत होता तेव्हाची पिढी नव्हे, तर ती पिढी जिने अंजिराच्या झाडाला पालवी फुटलेली पाहिली. आता मला तुम्हाला काही विचारावे असे वाटते. तुम्ही येथे सरळ समोर पहा. इस्रायल आता पहिल्यांदाच 2500 वर्षानंतर एक राष्ट्र बनले. यरुशलमेत आज रात्री जगातला पुराण झेंडा फडकत आहे. इस्रायल आपल्या जन्मभूमीत आहे. एकेवेळी येथे एक भाऊ होता ज्याला मिशनरी बनण्याची इच्छा होती. त्याला वाटले की यहुदी लोकांमध्ये मिशनरींचे कार्य करावे. मी म्हटले, तुम्हाला यदाकदाची संधी मिळेलही. लोक विचार करतात, पूर्ण देश नाही महाशय, इस्रायल हा एक व्यक्तीमध्ये नव्हे तर एका राष्ट्रात बदलला गेलेला आहे. एक राष्ट्र एका दिवसात जन्म पावेल, ते इस्रायल राष्ट्र होईल, संपूर्ण इस्रायल वाचेल, याची आठवण ठेवा. हे पॉल म्हणाला, संपूर्ण इस्रायल वाचला जाईल. आता याकडे अवलोकन करा. परंतु तो म्हणाला, जेव्हा तुम्ही अंजिराच्या झाडाला पाहता व सर्व इतर झाडे पाहता, त्यांना पालवी फुटलेली पाहता, आता लक्ष द्या, असे कधीच घडले नव्हते 2500 वर्षात की इस्रायल आपल्या जन्मभूमीत यावा. एक नाटिका आमच्याकडे आहे, मध्यरात्री होण्यास 3 मिनिटे. आम्हाला माहित आहे तेथे तो एक देश आहे, 6 ठिपके असलेला दाविदाचा तारा असा तो झेंडा फडकत आहे. आणि अशा प्रकारे सर्व गोष्टी संप्रदायाकडे मागील काही वर्षांमागे अशा प्रकारचे संजीवन कधी होते काय, जसे अगोदर होते. आता यावर अभ्यास करा. आम्ही आपल्या भूमीत आहोत. कधीतरी सांप्रदायिक मंडळे अशा बहरल्या गेल्या होत्या काय, कोणा माणसाधीन सेवकाईद्वारे, जसे बिली ग्रॅम, मेथोडिस्ट, बॅप्टिस्ट आणि इतर. कधी असा कोणी व्यक्ती होता काय, इतिहास शोधून पहा, जो मंडळीमध्ये औपचारिकरित्या गेला, त्याच्या नावाचा शेवट हा हाम, HAM होता. मी फक्त विचारतोय. अब्राहम, आता पहा, अब्रहामाच्या नावाची 7 अक्षरे आहेत, ABRAHAM. परंतु आमचे भाऊ बिली ग्रॅम यांचे नाव 6 अक्षरी आहे, 7 नाही. ते जगात म्हणजे स्वाभाविक मंडळीमध्ये सेवकाई करीत आहेत. स्वाभाविक मंडळी ही सदोमातील लोटाला दर्शविते. आणि जेव्हा या व्यक्तीने तेथे खाली जाऊन प्रचार केला आणि त्यांना सुवार्तेद्वारे आंधळ केलं, परंतु तेथे एक जण होता जो अब्राहमाबरोबर राहिला आणि अब्राहमाने त्याला एलोहिम, प्रभू म्हटले. आता जेव्हा अब्राहमाने 3 जण येताना पाहिले, तो म्हणाला, माझा प्रभू. जेव्हा लोट दोघांना येताना पाहतो तो म्हणतो, माझे प्रभू. येथेच तर फरक आहे. पहा, येथे त्रैक्य देवत्वाचे काम. पहा, येशूने म्हटले, जसे लोटाच्या दिवसांत होते. तुम्ही पाहताना निहाळा आणि गणती करा. आता एक जण तेथे आत्मिक मंडळीसाठी आला, वधूसाठी अब्राहम, जो सदोमात सुरुवातीपासूनच नव्हता. आणि पहा, त्याने काय केले, त्याने कधी प्रवचने केली नाहीत. जसे ते करीत होते त्याने त्यांना शिकविले, परंतु त्यानंतर त्याने त्यांच्या समोर एक चिन्ह दाखविले होते. त्याने मसीहाचे चिन्ह दाखविले, त्याची पाठ त्याच्या तंबूकडे केलेली होती आणि तो म्हणाला, अब्राहम, आता लक्षात ठेवा, त्याचे खरे नाव काही दिवसा अगोदर अब्राम होते. परंतु तो म्हणाला, अब्राहम, तुझी बायको सारा कुठे आहे? काही दिवसा अगोदर तिला साराय नाव होते. अब्राहम म्हणाला, ती तुझ्या मागे तंबू मध्ये आहे. आणि तो म्हणाला, अब्राहम, मी येथे, पुन्हा तुमचे सर्व नाम येते, मी तुला अभिवचन दिल्याप्रमाणे मी तुला भेटे. तुम्ही पाहता की काय ते आहे? पहा, एक मनुष्य त्याच्या कपड्यांवर धूळ होती, वासराचे मांस खात होता आणि गायीचे दूध पित होता आणि मक्याचे भाकर खात होता. होय महाशय, देव एलोहिम शरीरात प्रकट झाला होता. त्याने अभिवचन दिले आहे, या अंतिम दिवसात पुन्हा स्वतः देहामध्ये आपणास प्रकट करील. लक्ष द्या, अब्राहम, तुझी पत्नी सारा कुठे आहे? ती तंबू मध्ये तुझ्या मागेच आहे. म्हणाला, मी तुला भेटेन. आणि ती कुलीन महिला, अर्थातच जवळजवळ 100 वर्षाची, तंबू मध्ये पडद्यामागे एक प्रकारे आपल्या मनात हसली. ती म्हणाले, मी जख्म म्हातारी, आम्ही जाणतो की एक पती व पत्नी या स्वरूपात त्यांच्यात ते संबंध कधीच बंद झाले होते, कैक वर्षापूर्वीच, कारण तो 100 वर्षाचा आणि ती 90 वर्षाची. म्हणाली, हे कधीच होऊ शकत नाही. आणि तो म्हणाला, ती का हसली? आश्चर्यजनक, त्याची पाठ त्या तंबूकडे होती, ती का हसली? म्हणाली, हे कसे होऊ शकते? पहा, त्याने त्याला एक चिन्ह दाखविले. आता त्याने आश्वासने दिली आहेत की यांची पुनरावृत्ती पुन्हा अंतिम काळात होईल. आणि दोन व्यक्ती तेथे खाली गेले आणि वचनाचे प्रवचन दिले आणि त्यांना बाहेर येण्यास सांगितले, कारण ठिकाण हे जळले जाणार होते. आणि अशा प्रकारे आणि ती जळाली आणि लोट कचरू लागला, जो स्वाभाविक मंडळीला दर्शवितो. पापांमध्ये खितपत पडला होता आणि पापाच्या दलदलीत रुतला होता, परंतु अजूनही संस्थेबरोबर कामासाठी धडपड करीत होता. परंतु वधू, तो एक मनुष्य त्यांच्याकडे कधीच गेला नाही, तो फक्त गेला आणि छायारूप वधूला पाचारण केले. आता आम्ही अंत दिवसात आहोत. पहा, आता अवलोकन करा. तुम्ही म्हणता, देव देहात प्रकट झाला. येशूने म्हटले, स्वतः तुम्ही माझ्यावर दोष कसा लावू शकता? म्हणाला, काय तुमच्या बायबलमध्ये हे लिहिले नाही काय? तुमचे नियमशास्त्र ते संदेश ते ज्याच्याकडे देवाचे वचन येते. येशूने म्हटले, वचन संदेष्टाकडे येते, कारण तो सर्व बाबतीत वचनाप्रमाणे होता. तो म्हणाला, आता देवाचे वचन म्हणते, देवाचे वचन संदेष्टांकडे येते, आणि तुम्ही त्यांना देव म्हणता, कारण देवाचे वचन त्यांच्याकडे येते. म्हणाला, तर कसे तुम्ही मला दोष लावता, जेव्हा मी म्हणतो की मी देवाचा पुत्र आहे? त्यांच्याच नियमशास्त्राने त्यांना निरुत्तर केले होते. तुम्हीही त्या स्थितीत आहात, समजले? आता आम्ही कुठे आहो? आता आम्ही अंतिम घटकेत आलो आहोत. आता फार लक्षपूर्वक ऐका. आता आम्ही पाहतो की लढाई होईल आणि लढायांच्या आवया ऐकाल. आणि आता आम्ही अंजिराच्या झाडाला पालवी फुटताना पाहतो आणि जी दुसऱ्या झाडांनाही पालवी फुटत आहे, मेथडिस्ट, बॅप्टिस्ट, प्रेस्बिटेरियन्स आणि सर्व यांना पालवी फुटली आहे. एक महान संजीवन चालू आहे. आता मी विश्वास करीतो की देव आपल्या वधूला जमा करीत आहे या शेवटच्या ताशी, निवडलेलेच. ओ बाप रे, आता लक्ष द्या. आता योहानाने काय पाहिले ते विचारात घ्या. मग ज्या गोष्टी त्याने पाहिल्या, एक लाल रंगाचा घोडा आणि त्यावरील स्वार पुढे जातो. त्याला अधिकार देण्यात आला होता की त्याने मोठ्या तरवारीद्वारे वध करावा. आता इथे माझे प्रकटीकरण याबाबत आहे. हा सैतान आहे पुन्हा. हा सैतान आहे पुन्हा वेगळ्या स्वरूपात. आता आम्ही जाणतो की शिक्क्यांचा संबंध, जसे मी कोणत्या एका रात्री म्हणालो होतो, आणि तुतारीचा संबंध हा यादवी युद्धाशी आहे. तुम्ही पहा, लोकांमध्ये, राष्ट्रांमध्ये. परंतु तुम्हाला दिसेल येथे की या मनुष्याकडे एक तरवार आहे, म्हणून ते मंडळीशी संबंधित आहे. त्याचा संबंध हा राजकारणाच्या युद्धाशी आहे. आता तुम्ही तसा विचारही करू शकणार नाही, परंतु एक मिनिट भर त्यावर लक्ष लावा. फक्त थोड्या मिनिटांसाठी आपली दृष्टी त्यावर लावा. या घोड्यांचे रंग कसे बदलतात यांचे अवलोकन करा. तोच घोडेस्वार, परंतु घोड्याचा रंग बदलला. आणि एक घोडा हा पशु आहे आणि एक पशु श्वापत हे बायबलमध्ये एक चिन्हात्मकरित्या दर्शविलेले आहे. ते सामर्थ्याला दर्शविते. तीच प्रणाली स्वार असून एका वेगळ्या रंगात शक्तीत एका निर्दोष स्वच्छ अशा पांढऱ्या रंगांतून लालसर रंगात दिसते. समजले? त्याकडे आता लक्ष द्या. तो कसा येत आहे? जेव्हा त्याने सुरुवातीला सुरू केले तेव्हा तो न्यायी होता, सुस्थित. तो त्या लोकांमध्ये एका छोट्याशा सिद्धांताच्या स्वरूपात होता, ज्याला निकलयताची शिकवण म्हटली जाते. अर्थात या स्थितीत ते कोणाला वध करू शकत नाहीत. हे प्रकटीकरण 2:6 जर तुम्हाला ते लिहायचे आहे तर तो कोणाचा वध करू शकत नव्हता. हा तर फक्त एक सिद्धांत होता. लोकांमध्ये तो एक आत्मा होता. आता तो कोणाचाही वध करू शकत नव्हता. ओ, तो फार निष्पाप होता जो या पांढऱ्या घोड्यावर स्वार होता. ठीक आहे, तुम्हाला माहित आहे आमच्याकडे एक महान जगभर पसरलेली मंडळी आहे. ते आताही असे करीत आहेत. ही खरी गोष्ट आहे. पहा, ओ, तो पूर्णतः निरुपद्रवी आहे. आणि ओ, तो खूप निरुपद्रवी आहे. तो फक्त लोकांचा समूह आहे. आम्ही सर्व सहभागीतेसाठी एकत्र येऊ. पहा, तो फार निरुपद्रवी आहे. तो पांढरा आहे. तो पांढरा घोडा होता. समजले? आता मान्यवर आणि उत्तम कपडे धारण केलेले आणि शिक्षित असे तुम्ही जाणता की हे असे आहे की एका जातीचे पक्षी हे त्या जातीच्या पक्ष्यांबरोबर एकत्र येतात. तुम्हाला माहित आहे आम्ही सर्वांना एकत्र मिळवू आणि त्या थोड्या लोकांचा समूह अडखळण होऊन ते वेगळे होऊन निघून जात आहेत. तर जाऊ दे, परंतु आमच्याकडे अधिक चांगल्या प्रतीचे मंडळीत येत आहेत. जर आम्ही या लोकांपासून वेगळे होऊन एकत्र मिळू तर आमचा समूह हा गवंडी आणि अशा लोकांसारखा समूह बनला जाईल. आम्ही सर्व गोष्टींची सुधारणा करू, नाहीतर आम्ही विचित्र व्यक्ती वाटू जसे ते आहेत. आता अशा विचित्र लोकांच्या राहण्याचे ठिकाणात नव्हे, परंतु मी काय म्हणत आहात तुम्ही जाणता. म्हणून एका खऱ्या विश्वासी व्यक्तीला हे विचित्र वाटेल. आता परंतु अन्यथा दुसऱ्या शब्दात आम्हाला लहान समूह हवा, एक लहान महासंघ ज्याला आम्ही आमचा म्हणू शकू. ही एक शिकवण परंतु फार निरुपद्रवी वाटण्यासारखी. बंधुजनांनो, तुम्हा लोकांविरुद्ध आमचे काही नाही, काहीच नाही. तुम्ही आपल्या जागी बरोबर आहात, परंतु तुम्हाला माहित आहे आम्हाला असे वाटते की आमची ही काही कामे आहेत. जर आम्ही सर्व बाबतीत एकत्र होऊ, समजले? होय महाशय, ते घडून येईपर्यंत की ते एकत्र यावे तोपर्यंत हे असेच घडत गेले. परंतु जेव्हा हा भीषण ठकविणारा आत्मा, हे मनुष्य जिथपर्यंत शिकवणुकीच्या स्वरूपात आत्मा हा ख्रिस्ताची जागा घेण्यासाठी एका मनुष्यात देहधारी होईल, त्याची भक्ती ही ख्रिस्ताप्रमाणे व्हायस हवी होती, मग ती भक्ती होऊ लागली. दुसऱ्या शब्दांत व्हॅटिकनच्या वरती मी तेथे होतो हे रोमन अंकामध्ये असे लिहिले आहे, विकारी व्हीएस फिलिदी. आता तुम्ही त्या रोमन अंकाखाली एक रे घोडा आणि त्याचा अर्थ असा आहे देवाच्या पुत्रा ऐवजी. तो दुसऱ्या शब्दात तो वायकर आहे. तुम्हाला माहित आहे का वायकर म्हणजे काय? कशाची तरी जागा घेणे. तो वायकर आहे ज्याने परमेश्वराच्या पुत्राचे स्थान ग्रहण केले आहे. आणि बायबल म्हणते येथे अकलेचे काम आहे, ज्याला बुद्धी आहे त्याने श्वापदाचे नाव त्या संख्येवरून काढावे. त्या संख्येवरून माणसाचा बोध होतो. ती त्याची संख्या 666 होय. आता तुम्ही वायकर व्हीएस फिलिदी हा घ्या व एक रे घोडा. रोमन अंकामध्ये व्ही हे 5 आणि आय हे 1 दाखविते आणि त्याप्रमाणे पुढे करत जा आणि पहा तुम्हाला 666 संख्या कशी नाही मिळत. बायबल म्हणते तो देवाच्या मंदिरात बसेल व देवाऐवजी भजनीय बनेल. जेव्हा ती लहानची शिकवणूक ही देहधारी होईल, ती दुसऱ्याची जागा घेईल म्हणजे देवाच्या पुत्राची जागा ग्रहण करेल. पहा, बापरे, हा भीषण ठकविणारा आत्मा आहे. जर तुम्ही हे वाचू इच्छिता, दुसऱ्या थेसलनिका करास पत्र 2:3 हे वाचा आणि पहा की ते कुठे आहे. आणि अर्थातच तुम्हाला हे आठवेल की सैतान हा सर्व राजकारणाच्या शक्तीचा मुख्य जनक आहे. किती जणांना हे माहीत आहे? तुम्हाला लिहायचे आहे काय? मत्तय 4:8 सैतानाने येशूला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला काळाच्या एका क्षणात जगांतील सर्व राज्ये व त्यांचे वैभव दाखविले. बोला या व्यक्तीविषयी. तो म्हणाला, मी हे सगळे काही तुला देईन जर तू माझ्या पाया पडून नमन करशील. आणि येशूला हे माहीत होते की तो त्या सर्वाचा वतनदार बनणार आहे. हेच ते लोक आहेत, तुम्ही ते देव वेड्या लोकांचा समूह आहात, काय म्हणून जग आम्हाला मिळेल? लीन जन पृथ्वीचे वतन पावतील, हेच येशूने सांगितले. पहा, समजले? लक्ष द्या, येशूला माहित होते की ते वतन त्यालाच मिळणार आहे, म्हणून तो म्हणाला, अरे सैताना निघून जा, असे लिहिले आहे. तुम्ही पहा, वचनाद्वारे त्याने पुन्हा प्रतिक्रिया दिली, प्रभू तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच सेवा कर. समजले? आता जेव्हा तो जो भूतांचा प्रमुख तो देहधारी होतो या धार्मिक व महत्वाच्या व्यक्तींमध्ये, जसे बायबल भविष्यवाणी करीते, मग तो त्याची मंडळी व राज्य ऐक्यात आणेल, दोन्हीही त्याचे स्वतःचे सामर्थ्य ऐक्यात आणेल. समजले? जेव्हा ख्रिस्त विरोधकाचा आत्मा निघाला तेव्हा तो एक आत्मा होता, मग तो काय बनला? आता तो शिक्का पहा, जेव्हा तो आत्मा पुढे निघून गेला तेव्हा तो ख्रिस्त विरोधक होता, ख्रिस्ताच्या शिक्षणाविरुद्ध. ठीक आहे, नंतर जी गोष्ट केली, जे ख्रिस्ताने त्याच्या मंडळीसाठी करण्यासाठी पुढे ठेवले आहे, ते पापाच्या विरुद्ध आहे. ओ, त्याचा अर्थ तसा नाही, त्याचा अर्थ तसा नाही. ती गोष्ट कोणा दुसऱ्यांसाठी होती, ती गोष्ट तर शेकडो वर्षे जुनी आहे, ते आमच्यासाठी नाहीये. समजले? हा विरोधी आहे. आता स्वार बाहेर गेला, त्याच्याकडे कोणताही मुकुट नाही, परंतु त्याला एक देण्यात आला होता, तो पांढरा घोडा. त्याच्याकडे धनुष्य होते, बाण नव्हते. समजले? म्हणून नंतर जेव्हा तो पुढे गेला, मग काही अवधीनंतर त्याला मुकुट देण्यात आला, कारण तुम्ही आत्म्याच्या मस्तकावर मुकुट ठेवू शकत नाही. परंतु जेव्हा तो आत्मा आपल्या रहस्यमय कालखंडात दुय्यम प्रकारे कार्यात देहधारी बनला, एका खोट्या संदेशाच्या स्वरूपात ज्याने मुकुट धारण केले, आता आम्ही त्याला पाहतो. आता तो बनतो जेव्हा तो ते घेतो. मग सैतानाने पहिल्यापासूनच जगाच्या राजकारणाच्या शक्तीचा ताबा घेतलेला आहे. आता तो एका अशा ठिकाणी येतो जेथे तो एक सार्वत्रिक सामर्थ्याची मंडळी बनविण्यास जातो, तो धार्मिक अधिकार घेण्यास जातो. आणि माझ्या भावांनो, तुम्हाला हे समजत नाही, हा देश प्रकटीकरण 13 अध्यायात दिसून येतो, त्यात एक पशु एका कोकऱ्यासारखा बाहेर निघून येतो आणि त्याला 2 शिंगे आहेत, एक धार्मिक आणि राजकारणाचे एक सामर्थ्याला दर्शवितात. परंतु त्याने तीच कार्य केली जी त्याच्या अगोदरच्या पशुनेही केली होती. ही विचित्रच गोष्ट आहे की अमेरिकेचा अंक 13 आहे आणि हा स्त्रीचा अंक आहे. ही मोठी विचित्रच गोष्ट आहे आणि ती आम्हाला प्रकटीकरणाच्या 13 अध्यायात दिसून येते. झेंड्यावर आम्ही सुरुवात करीतो ते 13 पट्ट्या आणि 13 तारे, याद्वारे सर्व काही 13 13 13 आहे. सर्व काही स्त्री 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 आहे आणि शेवटी ते समाप्त होईल. माझा अंदाज मी वर्तवितो, एक स्त्री त्या राष्ट्रावर सत्ता करेल. आठवा, हे 30 वर्षापूर्वी मी म्हणालो आहे आणि 7 गोष्टी ज्यांचे मी भाकीत केले होते त्यांतील 5 गोष्टी होऊन चुकल्या आहेत आणि त्यांना मनुष्य मिळाला आहे जो तिला बरोबर आणेल आणि तुम्ही आपली मते देता तुमच्या राजकारणाद्वारे. होय, ठीक आहे, खूप काही सांगण्यासारखे आहे, परंतु त्या गोष्टी समजणे अवघड आहे जे तुम्ही समजू इच्छिता. आता पहा, मी तुम्हाला येथे फार वेळपर्यंत थांबविणार नाही, परंतु थोडा वेळच थांबवीन, कारण उद्या देखील मला प्रचार चालू ठेवावा लागेल. पहा, ध्यान द्या, आता सर्वजण हे जाणतात की सैतान हा जगाच्या राजकारणाच्या शक्तीचा ताबेदार आहे. त्याने तसे सांगितले आहे. मत्तय याचा 4 अध्याय तुम्हाला सापडले काय? 8 वचन, सर्व राज्ये त्याच्या मालकीची आहेत, म्हणून त्याचे कारण ते लढाया युद्धे हिंसा करीत आहेत. आता लक्षात घ्या, काय हे आश्चर्यकारक नाही काय? त्यांना ती तलवार देण्यात आली यासाठी की त्यांनी दुसऱ्यांस मारावे. ओ ओ ओ, बाप रे. लक्षात घ्या, आता जेव्हा तो ते करतो त्याच्याकडे अजूनही संघ राज्यवादी सामर्थ्य मिळाले नव्हते, परंतु त्याने सुरुवात त्या दुरात्म्याकडून खोट्या शिकवणुकीने केली होती आणि ती शिकवण ही सिद्धांत बनली. तो सिद्धांत खोट्या संदेशात देहधारी झाला आणि मग तो त्याच्या योग्य जागी गेला. आता तो इस्रायलात कधीच गेला नाही, तो रोम मध्ये गेला. नायसियार रोम मध्ये एक परिषद आयोजित करण्यात आली आणि त्यांनी एक मुख्य बिशपची निवड केली आणि मग हे करून त्यांनी राज्य व मंडळीला एकत्र केले. मग त्याने आपले धनुष्य सोडून दिले, तो आपल्या पांढऱ्या घोड्यावरून उतरला, तो आपल्या लाल रंगाच्या घोड्यावर स्वार झाला, यासाठी की तो कोणालाही ठार मारील जो त्याच्या मतांना सहमत नाही. येथे तुमचा शिक्का आहे. तोच तो व्यक्ती. तुम्ही त्याच्याकडे तिथपर्यंत दृष्टी लावा जिथपर्यंत आपली दृष्टी लावून राहील जिथपर्यंत तो अनंत काळात विलीन होत नाही. पहा, तो आपली दोन्ही शक्तींचे एकीकरण करतो. या घडीला आजही हीच गोष्ट करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. आणि आश्चर्यकारक गोष्ट कदाचित तुम्ही समजणार नाही, परंतु आज या बॅप्टिस्ट समूहात जो लुईसविल येथे आहे, तुम्ही रेडिओवर ऐकले आहे, एक वक्ता उठून उभा राहतो, किती जणांनी ऐकले आहे, खरे आहे. पहा, ठीक आहे, येथे तुम्ही याच स्थितीत आहात. त्यांनी कॅथोलिक मंडळीमध्ये एक प्रकारे सामील होण्यास विचारले, आणि खरे पाहता आम्हाला कॅथोलिक मंडळीमध्ये सामील व्हायचे नाही, परंतु आम्हाला त्यांच्याबरोबर सहभागिता करावी लागेल. आणि ही गोष्ट लुईसविलेमध्ये आज चालू आहे, जेव्हा परमेश्वर शिक्के फोडून आपल्या लोकांना उघड करीत आहे व दाखवित आहे की तुम्ही हे करू नका. पहा, हे दोन्ही एकत्र कार्य करीत आहेत. लक्षात असू द्या, तारवामध्ये कावळा आणि कबूतर पक्षी हे एकाच खांबावर बसले होते. नक्कीच याची आठवण ठेवा. आता आम्ही पाहिले त्याने मंडळी आणि राज्याची आपली दोन्ही शक्ती यांचे एकीकरण केले. मग तुम्ही काय करायला जात आहात? त्याने आपला स्वतःचा धर्म स्थापित केला आणि आता त्याला जे वाटेल ते तो करू शकतो. मग त्याचा हा हक्क बनला की जो कोणी त्याच्याबरोबर सहमत होत नाही त्याला ठार मारावी. तेच त्याने केले आणि त्याने तसेच केले. त्याने ते जिवंत देवाचे खरे संतजन यांच्या बाबतीत केले. ज्या संतजनांनी वचन राखले आणि या मतप्रणालीला ते सहमत झाले नाहीत त्यांना त्याने ठार मारले. आता भाऊ लीवेल आणि तुम्ही जे नायसिया युग आणि आरबीच्या मंडळीचे शिक्षक आहात, मला माहित नाही की तुम्ही हे वाचले आहे किंवा नाही. जर तुम्ही वाचू इच्छिता तर ते तुम्हाला स्मुकरच्या ग्लोरियस रिफॉर्मेशन या पुस्तकात वाचावयास मिळेल. आता तुम्हाला त्यात सापडेल की जेव्हा हिप्पोचा संत अगस्तीन हा रोमन मंडळीचा एक धर्मगुरू बनला, त्याला एक संधी मिळाली ती अशी की एकेवेळी पवित्र आत्म्याने त्याच्यावर येण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने त्याला नाकारले. शिक्षक म्हणून किती जणांना हे माहीत आहे? म्हणून त्याने पवित्र आत्मा नाकारला हे आजच्या प्रोटेस्टंट मंडळीचा नमुना आहे, ज्याने पवित्र आत्म्याला नाकारले आहे. तो परत हिप्पो येथे गेला आणि तोच तो व्यक्ती होता ज्याने त्या कागदावर आपली स्वाक्षरी केली होती, ज्यावर लिहिले होते, परमेश्वरापासून हे प्रकटीकरण आहे, हे ठीक आहे आणि परमेश्वराला संतुष्टकारक आहे की प्रत्येक व्यक्ती ठार मारला जावा जो रोमन कॅथोलिक मंडळीवर विश्वास करीत नाही. आता ऐका, मी हा संदर्भ हुतात्म्य झालेल्यांच्या पुस्तकांतून मी एक प्रसंग सांगत आहे. हिप्पो येथील संत अगस्तीनच्या समयापासून ते 1586 पर्यंत रोमन हुतात्म्याचे पुस्तक माहिती देते की रोमन कॅथोलिक मंडळीने 6,80,00,000 प्रोटेस्टंटना जीवे मारले. काय त्याची तलवार लाल होती? तो लाल रंगाच्या घोड्यावर स्वार होता? हे काय आहे? तेच सामर्थ्य व तोच स्वार. येथे तो शिक्का आहे. त्यांनी हे कबुली दिली, 6,80,00,000 हे हुतात्म्य झालेले. हे सोडून की बाकीचे जे ठार मारले गेले ते वेगळे. ओ दयाकर, या अंधार युगात लाखो सिंहाला भक्ष म्हणून पडले आणि त्यांचा वध वेगवेगळ्या प्रकारे करण्यात आला, कारण त्यांनी कॅथोलिक तत्व प्रणालीला झुकले नाही. तुम्हाला हे माहीत आहे. तुमच्याकडे किती वेळ आहे? ठीक आहे, मला काही वाचू द्या. माझ्या बरोबर वळा, मला काही तुम्हाला दाखवायचे आहे. या गोष्टींचे चित्रण करा एक मिनिटासाठी. हे माझ्या मनात आत्ताच आले आणि आपण ते वाचूया. प्रकटीकरणाकडे वळूया. 17वा अध्याय प्रकटीकरणाचा. अजूनही आमच्याकडे 15 मिनिटे आहेत. ठीक आहे, आता ध्यानपूर्वक ऐका. आता अधिक ध्यानपूर्वक जसे आम्ही वाचत आहोत, ज्या तुम्हाकडे बायबल आहेत त्याकडे वळा. मी तुम्हाला थोडा अधिक वेळ देत आहे यासाठी की ते तुम्हाला मिळावे. भाऊली, तुम्हाला ते मिळाले काय? मला ते स्मुकरच्या पुस्तकात सापडले, ग्लोरियस रिफॉर्म या पुस्तकात. पहा, हे सरळपणे रोमच्या हुतात्म्यांच्या पुस्तकांतून घेतले आहे जे व्हॅटिकन मध्ये आहे. आता त्यांनी हे संत पॅट्रिकच्या लोकांना छळण्यापर्यंत केला होता आणि मग त्यांनी संत पॅट्रिक याला संत म्हणू लागली. वा, संत पॅट्रिक हा तेवढाच कॅथलिक होता जेवढा मी आहे आणि तुम्ही जाणता की मी किती कॅथलिक आहे. पहा, त्याने रोमन कॅथलिक मंडळीची तत्व प्रणालीचा तिरस्कार केला होता. त्याने पोप कडे जाण्याचे नाकारले होते. होय महाशय, काय तुम्ही कधी दक्षिण आयर्लंड पर्यंत गेला आहात जेथे त्याच्या शिक्षण संस्था होत्या? तुम्हाला माहित आहे त्याचे नाव हे पॅट्रिक नव्हते. किती जणांना हे माहित आहे? त्याचे नाव सुकेत होते. हे खरे आहे. तो आपल्या बहिणीला हरवून बसला होता. समजले? ठीक आहे, आता ध्यान द्या. प्रकटीकरणाच्या 17 अध्यायात आता सर्वांनी आपले हृदय उघडण्याचा प्रयत्न करा. आता पवित्र आत्माच तुम्हाला शिकवू. नंतर 7 वाट्या घेतलेल्या 7 देवदूतांपैकी एक जण येऊन माझ्याबरोबर बोलू लागला. आता तुम्ही पाहता की येथे 7 वाट्या आहेत. तुम्ही जाणता की जसे आपण या 7 शिक्क्यांचा अभ्यास करीत आहोत, हे सर्व काही एकाच वेळी घडते. पिढ्यानंतर 7 मंडळींच्या युगानंतर तसेच आहे. सर्व काही त्या एका पुस्तकामध्ये शिक्क्यामध्ये बंद केलेले आहे आणि सर्व काही जे घडत आहे ते आळीपाळीने घडत आहे. एक दुसऱ्यांत जातो आणि मग दुसऱ्यांत आणि दुसऱ्यांत. येथे 2 आत्मे कार्यरत आहेत, एक परमेश्वराचा व दुसरा सैतानाचा आत्मा. समजले? त्यांच्याकडे शेवटचे 7 वाट्या होत्या आणि तो म्हणाला, इकडे ये. म्हणजे अनेक जलप्रवाहावर बसलेल्या मोठ्या कलावंतीचा झालेला ज्ञानीवाडा मी तुला दाखवितो. आता पहा येथे, येथे त्या जलांकडे. वेश्या काय आहे? ती एक स्त्री आहे. ती पुरुष असू शकत नाही. आणि मंडळीमध्ये बायबलमध्ये स्त्रीला काय दर्शविलेले आहे? मंडळी का? ख्रिस्ताची नवरी आणि त्यासारखी. तुम्ही पहा, ती स्त्री आहे, मंडळी. आता जलप्रवाह हे काय आहे? वाचा येथे 15वे वचन. आणखी तो मला म्हणाला, जेथे कलावंतीन बसली आहे तेथे जे जलप्रवाह तू पाहिले ते लोक, जनसमूह, राष्ट्रे व निरनिराळ्या भाषा बोलणारे असे आहेत. ही मंडळी संपूर्ण जगावर सत्ता करीत होती. पहा, पुष्कळ जलप्रभावावर ती बसलेली आहे. तिच्याबरोबर पृथ्वीवरील राजांनी जारकर्म केले, तिचे सिद्धांत घेतले, निकलैतांचे शिकवण, आणि तिच्या जारकर्मीरूपी द्राक्षरसाने पृथ्वीवर राहणारे मस्त झाले. मुला, तू त्या पिणाऱ्यांच्या समूहाबद्दल बोलतोस काय जे त्यावर आहे? मग मी आत्म्याने संचारित झालो असताना त्याने मला रानात नेले आणि एक स्त्री दृष्टीस पडली. आणि तुम्हाला माहित आहे काय, कॅथलिकांची स्वतःचीच लेखन हे स्वीकार करीतात की ही त्यांचीच मंडळी आहे. किती जणांना हे माहित आहे? त्यांच्या स्वतःच्या लेखनातच हे आहे. माझ्याकडे फॅक्ट्स ऑफ फेथ म्हटले गेलेले पुस्तक आहे. आता पहा, हे तर धर्मगुरूंकडे असते. ठीक आहे, ठीक आहे. मग मी आत्म्याने संचारित झालो असताना त्याने मला रानात नेले. तेव्हा देवनिंदात्मक नावांनी भरलेल्या आणि 7 डोकी व 10 शिंगे असलेल्या किरमिजी रंगाच्या श्वापदावर बसलेली एक स्त्री माझ्या दृष्टीस पडली. आता तुम्ही पाहता, ते पहा, ते चिन्ह, ते 7 डोकी. आता तुम्ही पाहता जेथे हे म्हटले आहे आणि जी डोकी तू पाहतोस ते 7 डोंगर आहेत ज्यावर ती स्त्री बसते. रोम हे 7 डोंगरावर बसलेले आहे. समजले? आता यामध्ये काही चूक नाहीच. पहा, 7 डोकी आणि 10 शिंगे. तुम्ही जाणता ही 10 राष्ट्रे आहेत वगैरे. ती स्त्री जांभळी व किरमिजी वस्त्रे लिहिलेली होती आणि सोने मौल्यवान रत्ने व मोते यांनी शृंगारलेली होती. तिच्या हातात अमंगळ पदार्थांनी आणि तिच्या जारकर्माच्या मळाने भरलेला सोन्याचा प्याला होता. अमंगळ पदार्थाने भरलेला तो ख्रिस्त विरोधकाचा आत्मा, जारकर्म. पहा, शिकवणूक ज्याद्वारे देवाबरोबर जारकर्माचे पाप केले. समजलं? आता ती तर एक नवरी असायला पाहिजे होती आणि ती तर व्यभिचाराचे पाप करीत आहे. पहा, जसे हवेने केले, जसे मंडळीने तेथे तसे केले. समजले? तिच्या कपाळावर मोठी बाबे हे नाव लिहिले होते आणि कोणीही हे जाणतो की बाबेल म्हणजे रोम, कलावंतिनीची व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई हे गूढ अर्थाचे नाव लिहिलेले होते. आणि 6वे वचन ऐका, ती स्त्री पवित्र जनांच्या रक्ताने व येशूच्या साक्षीच्या रक्ताने मस्त झालेली माझ्या दृष्टीस पडली. तिला पाहून मला फार आश्चर्य वाटले. ती या सर्वास फार सुरेख होती. क्रूस आणि असे सर्व तिने परिधान केले होते. या जगात ती किती अपराधी असेल जिने संत जनांचे रक्त प्याली, त्याला गोंधळात टाकले. आता तो तिला हे सांगण्यास जात आहे. देवदूताने मला म्हटले, तुला आश्चर्य का वाटले? ती स्त्री आणि तिला वाहून नेणारे श्वापद यांचा गूढ अर्थ मी तुला सांगतो. आता पहा, ही गोष्ट त्या शिक्क्यांतील एकही शिक्क्याखाली येत नाही. हे काही दुसरे आहे. समजले? आणि तो म्हणाला, ते 7 डोकी आणि 10 शिंगे जे श्वापद तू पाहिले ते होते आणि नाही, ते अथांग डोहांतून ज्याला पाया नाही तो पोप वर येणार आहे व नाशाप्रत जाणार आहे. जगाच्या स्थापनेपासून ज्यांचे नाव जीवनाच्या पुस्तकात येथे निवडलेले आहे, लिहिलेले नाही, अशा पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना ते श्वापद होते नाही तरी हजर आहे असे पाहून आश्चर्य वाटेल. कधी कसे तुमचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिले गेले? त्या संजीवनांच्या सभेला उपस्थित राहून काय? नाही महाशय, तर जगाच्या स्थापनेपासून. जे श्वापद तू पाहिले ते होते आणि नाही तरी हजर आहे. पहा, ते श्वापद एक मरेल, दुसरा त्याची जागा घेईल. तो होता तो नाही, तो होता तो नाही, होता तो नव्हता, आणि ती त्या नाशाप्रत जाणार आहे अशा मार्गाने समजले, ठीक आहे. आणि येथे अकलेचे काम आहे, जलबुद्धी आहे. किती जण हे जाणतात की 9 प्रकारचे आत्मिक वर्धन आहेत, त्यांतील एक ज्ञान आहे का? ठीक आहे, ते 7 डोकी, ते 7 डोंगर आहेत, त्यावरती स्त्री बसलेली आहे. ओ, तुम्हाला त्यासाठी संपूर्णता आंधळे, बहिरे आणि मुके असायला हवे, त्याचा छाप न घेण्याकरिता. समजले, ठीक आहे. तेथे 7 राजे आहेत, त्यापैकी 5 पडले आहेत. एक आहे निरो आणि एक अद्याप आला नाही. तो आल्यावर त्याला थोडा वेळ राहावे लागेल. तुम्ही आठवा, त्याने काय केले? शहराला आग लावली आणि त्याचा दोष त्याने ख्रिस्ती लोकांवर लावला. आणि त्याने आपल्या आईला घोड्याच्या मागे डहाळीला बांधून शहरांतील रस्त्यावर धावण्यास लावले. आणि जेव्हा रोम शहर आगीत जळून चालले होते तेव्हा तो सारंगी वाजवित होता, ठीक आहे. आणि श्वापत जे होते आणि नाही, आणि तोच आठवा राजा आहे. मूर्तीपूजक रोम पोपचे रोम राज्यात बदलले गेले. जेव्हा अवतारित ख्रिस्त विरोधकाचा आत्मा हा देहधारी झाला आणि त्याला मुकुट घातला गेला, तो रोमचा मुकुटधारी राजा बनला. दोघांमध्ये, मंडळीमध्ये व राज्यात एकत्रितपणे. ओ भावा, पहा, हे सर्व अशांनी भरलेले आहे. पहा, तो त्या सातांपासून झालेला आहे आणि तो नाशाप्रत जाणार आहे. तो किती काळ राहणार आहे? ते आपली प्रणाली बदलत नाहीत. जी 10 शिंगे तू पाहिली ती 10 राजे आहेत. त्यांना अद्याप राज्य मिळाले नाही, तरी त्यांना श्वापदाबरोबर 1 तास राज्यासारखा अधिकार मिळतो. हे हुकुमशहा आहेत, तुम्ही पहा. निश्चितच ते सर्व एका मनाचे होतात. आणि पहा, येथे हे साम्यवादाविषयी म्हटले जात नाहीये. पहा, ते एक विचाराचे आहेत आणि ते आपले सामर्थ्य व अधिकार श्वापदाला देतात. हे कोकऱ्यांबरोबर लढतील, परंतु कोकरा त्यास जिंकेल, कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे. आणि जे त्याच्या बरोबर आहेत ते पाचारण केलेले, निवडलेले आणि विश्वासू आहेत. आणखी तुम्हाला म्हणाला, जेथे कलावंतीन बसली आहे तेथे जे जलप्रवाह तू पाहिले ते लोक, जनसमूह, राष्ट्रे व निरनिराळ्या भाषा बोलणारे असे आहेत. जी 10 शिंगे व जे श्वापद तू पाहिले ते कलावंतीनेचा द्वेष करतील आणि करार मोडतील. मी याविषयी गेल्या रात्री बोललो आहे. व तिला ओसाड व नग्न करतील, तिचे मांस खातील व तिला अग्नीत जाळून टाकतील. तुम्हाला माहित नाही काय? बायबल म्हणते जहाजाचे तांडेल व असे सर्व म्हणाले, हाय हाय, ते महान शहर कसा एका तासात त्याचा सर्वनाश झाला पाहिले. कारण देवाने त्यांच्या मनात घातले की त्यांनी त्याची इच्छा पूर्ण करावी व त्यांची राज्ये त्या पशूला देण्यासाठी तयार व्हावी, जेणेकरून देवाचे वचन पूर्ण होईल. ती स्त्री जी तू पाहिली ती एक महान शहर आहे, जे पृथ्वीवरील सर्व राजांवर राज्य करते. मला एक सांगा, रशिया सर्वावर राज्य करत नाही, आपण सर्वावर राज्य करीत नाही. एकच राजा आहे जो सर्वांवर राज्य करीतो. जसे त्या नबुकदनेस्सराच्या स्वप्नातील लोखंड जे त्या प्रत्येक पायांच्या बोटांतून पडत होते ते रोम आहे. रोम हा एक देश म्हणून करत नाहीये, ती एक मंडळी म्हणून करते. स्वर्गाखालील प्रत्येक देश रोमकडे आहे. यात काही आश्चर्य नाही की त्यांनी म्हटले, त्याच्याबरोबर कोण युद्ध करील? तो बोलू शकतो, शांती. आणि त्यांनी निर्णय होतो. प्रत्येक कॅथोलिक म्हणतो, भांडू नका. आणि ते भांडत नाहीत. बस, जो तो करू शकतो ते कोण करू शकतो? कोणीच नाही. हे बरोबर आहे. म्हणून जे चमत्कार तो करू शकतो त्यावर आश्चर्य करीता. तो युद्ध थांबवू शकतो. एकच गोष्ट त्याला करावी लागते, ती फक्त म्हणावे, थांबा. बस. पण तुम्हाला वाटते तो तसे करेल? नक्कीच नाही. लक्षात घ्या, हे नक्की दाखविते. ते एक दुसऱ्याला ठार मारतील, ते एकमेकांना ठार मारतील. पहिल्यांदा त्याच्या धनुष्याला बाण नव्हते, परंतु त्याच्या महान तरवारीने हे केले. त्याने मोठी कत्तल केली. नंतर तो सफेद घोड्यावरून लालसर घोड्यात बदलला. तोच खरोखर सैतान त्याच्या तलवारी बरोबर. येशूने काय म्हटले? येशूने म्हटले, जे तलवार घेतील त्यांचा त्याने नाश होईल, लढू नका. पाहिले, येशूने त्या रात्री जेव्हा त्याने म्हटले आणि पेत्राने त्याची तलवार मागे घेतली. समजली? त्याने जसे केले तसेच करा, फक्त पुढे जा. आता लक्षात घ्या, त्याच्याकडे तलवार आहे, तो पुढे जात आहे. त्याच्या हातात एक तलवार आहे, लालसर रंगाच्या घोड्यावर स्वार. जो कोणी त्याच्याशी सहमत होत नाही त्याची कत्तल करून त्यांतून पार जात आहे. आता तुम्हाला हे समजते? किती जणांना कळते आता की तो शिक्का काय आहे? ठीक आहे, आता येशूने काय म्हटले? जे कोणी तलवार घेतील ते तलवारीने नाश पावतील. काय हे बरोबर आहे? ठीक आहे, ठीक आहे. तो घोडेस्वार व त्याच्या राज्यातील प्रत्येक गोष्ट जे युगांपासून ठार करत आहेत, ज्यांनी रक्तसाक्षी संतांचे रक्त पाडले आहे, त्यांचा येशू ख्रिस्ताच्या तलवारीने वध केला जाईल. जेव्हा तो येईल जे तलवार घेतात त्यांचा तलवारीने वध केला जाईल. त्यांनी मतप्रणाली व ख्रिस्त विरोधक याची तलवार घेतली आणि खरे होते त्यांना कापले. खरे उपासक प्रत्येक युगामध्ये लाखांमध्ये, आणि जेव्हा ख्रिस्त तलवारीसह येईल, कारण त्याच्या मुखांतून निघणारे वचन ही तलवार आहे, तो त्याच्या पुढील प्रत्येक शत्रूचा वध करील. तुम्ही यावर विश्वास करता काय? दुश्मनांचा वध करा. आता आपण एक मिनिट येथे जाऊया. प्रकटीकरण आपण आता बघूया की हे मी असेच बोलतो की वचन असे सांगते. प्रकटीकरण 19:11. नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला, तो पहा एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला असा मला दिसला. तो नीतीने न्यायनिवाडा करीतो व लढतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट आहेत. ओ भावा, त्याच्या संतांद्वारे त्याला मुकुटमंडित केले आहे, तुम्ही पहा. आणि त्याच्यावर एक नाव लिहिलेले आहे, ते त्याच्या वाचून कोणालाही कळत नाही. लक्षात ठेवा, आपण करू शकत नाही, आपल्याला ते माहीत नाही. पहा ते काय आहे. आणि त्याने वस्त्र घातले होते, आपण पाहूया. आणि रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते. आणि त्याला हे नाव देण्यात आले आहे असे नाही, पण देण्यात आले देवाचा शब्द. कारण तो आणि शब्द एकच आहे. पाहिले, आता लक्षात घ्या, त्याची नावे असे नाही, त्यांना नाव देण्यात आले देवाचा शब्द. त्याला केवळ एकच नाव माहीत आहे, दुसरे कोणतेच नाव नाही. स्वर्गांतील सैन्य पांढऱ्या घोड्यावर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्या मागे चालत होती. हे संतांचे नीतिमत्व आहे. पाहिले, आता पहा येशूने काय म्हटले. तो जो तलवार घेतो, ठीक आहे, लालसर घोड्यावरील स्वार, येथे तो कुठे येत आहे? तो जो तलवार घेतो. तुम्ही कदाचित त्यांतले 6,80,00,000 मारले असतील अनेक युगांपासून, तेव्हापासून, कदाचित त्याहूनही अधिक. पण येशूने म्हटले, तो जो तलवार घेतो तो त्यानेच नाश पावेल. पहा, आणि त्याच्या मुखांतून तीक्ष्ण धारेची तलवार निघते. इब्री 4 म्हणतो, देवाचे वचन दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, सान देव मज्जा यांना आरपार भेदून जाणारे. आणि हे वचन काय करते? ते मनांतील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. बरोबर, त्याच्या मुखांतून एक तीक्ष्ण दुधारी, एक तीक्ष्ण तलवार निघते. तिने तो राष्ट्रास मारील आणि तो त्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजवील. आणि सर्व समर्थ देव याच्या तीव्र क्रोध रूपी द्राक्ष रसाचे कुंड तो तोडवितो. आणि त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे. जसे नक्कल करणारे देवाच्या वचनाविरुद्ध, आणि कारण ते सहमत नव्हते, आणि ही गोष्ट सैतानाने त्याच्याकडे असलेली सर्व राजकीय शक्ती एकत्र केली आणि त्याच्याकडे असलेले आत्मिक सामर्थ्य एकत्र केली आणि एक मंडळी तयार केली जी प्रत्येक राष्ट्रामध्ये घुसेल. आणि त्याने हे 10,00,000 एवढे टाकले. जेव्हा तो त्याच्या सफेद घोड्यावरून उतरला व किरमिजी घोड्यावर चढला आणि त्याने त्याची तलवार घेतली व तो पुढे गेला. पण देवाने म्हटले, त्याच गोष्टीने जिच्याद्वारे त्याने विपर्यास केला किंवा करण्याचा प्रयत्न केला, चुकीच्या शिकवणुकीने तोच शब्द सामर्थ्यामध्ये येईल. येशूच्या मुखांतून निघून आणि त्याची व त्याच्या पुढील सर्व गोष्टींची कत्तल करील. आमेन. तेथेच दुसरा शिक्का आहे. तुम्ही त्यावर प्रेम करता? अरे बाप रे, हे प्रभू परमेश्वर असे म्हणतो आहे. देवाला गौरव असो. जर हे सर्व प्रकटीकरणे आणि दृष्टांत आणि सर्व काही बरोबर त्या त्या मुद्द्यांवर बोलते आहे तर, आणि किती जणांना हे माहीत आहे? तुमचे हात वर करा. 100 इथले सर्वजण त्यांचे हात वर करून हे बरोबर आहे आणि हे असेच होईल. लक्षात ठेवा, हे असे आहे. अरे मित्रा, रक्ताने भरलेल्या झऱ्याकडे या, जे इमॅन्युएलच्या धमन्यांतून काढले आहे, जेथे पापी पुराखाली उड्या मारतात, त्यांचे सर्व अपराधी डाग गमावतात. या, जर तुम्ही कधीच ठेवला नसेल त्यावर विश्वास ठेवा. एकही शक्यता ठेवू नका, नका, नका. जर तुमच्या जीवनात काहीतरी असेल, मित्रांनो, आपण इथे आहोत, काहीतरी घडण्यासाठी तयार होत आहे. मला माहीत नाही का, मला माहीत नाही कधी, मला माहीत आहे काय घडणार आहे, पण मला माहीत नाही ते कधी घडणार आहे, परंतु ते घडायलाच हवे, कारण तो या क्षणी ते प्रकट करीत आहे. तो काहीच करत नाही जोपर्यंत तो त्याची माहिती देत नाही. आमोस तो प्रथम ते कळवितो आणि त्याने वचन दिले की या गोष्टी शेवटल्या दिवसांत येतील आणि सातव्या मंडळी युगाच्या शेवटी जेव्हा दूत येतो ते तेथेच असेल. हे प्रकट केले जाईल, ते तुटलेले शिक्के प्रकट केले जातील आणि येथे ते आहेत. आता हे प्रभूच्या नावामध्ये आहे, याचा विश्वास कर मित्रा. होय महाशय, बाबेल मधून बाहेर या. संपविण्यापूर्वी मला काहीतरी सांगायचे आहे, कारण माझ्याकडे मला 9:30 पर्यंतच वेळ आहे आणि ही अगदी आताच वेळ झाली आहे. बिली आणि मी जेव्हा आम्ही विमानातून उतरलो भारतामध्ये, आमची तेथील शेवटची भेट, मी एका कागदावर बघत होतो जे त्यांनी आणले होते, इंग्लिशमध्ये लिहिले होते आणि ते असे, भूकंप संपला असावा, ते पक्षी परत येत आहेत. नंतर त्यामध्ये सविस्तर माहिती दिली होती. तिथे काहीतरी मजेदार घडले. आपल्याकडे जसे विणलेले कुंपण आहे तसे भारतात नाही. ते दगड उचलतात आणि त्यांचे कुंपण बनवितात आणि ते त्यांची बरीचशी घरे दगडांनी बांधतात, केवळ त्यांना रचून ठेवतात. आणि तिथे गरम हवामान आहे. आजूबाजूला ओ कुठेही भारताच्या बाजूला तुम्ही उंच पर्वतावर नसाल तर, आणि खाली कलकत्ता व अशा ठिकाणी लोक केवळ रस्त्यावर पडून राहतात, भुकेमुळे मरतात व असे सर्व. आता मग आणि ते त्यांच्या घरावर मनोरे बांधतात, ते त्यांच्या घराभोवती कुंपण घालतात, त्यांच्या घरासाठी मनोरा बांधतात. मनोरा जेथे त्यांची विहीर असते तेथे बहुधा असतो. ते ती त्यांच्या गुराढोरांसाठी व इतर यांसाठी खणतात, नंतर त्याभोवती त्यांचे कुंपण घालतात. आणि अचानक काहीतरी घडण्यास सुरुवात होते. ते छोटे पक्षी तुम्हाला माहीत आहे, त्या दगडांमध्ये जातात आणि ते त्यांची घरटी बांधतात आणि त्यांच्या छोट्या पिल्लांना वाढवतात आणि काहीतरी घडण्यास सुरुवात होते. दररोज जेव्हा गर्मी वाढते, सर्व गुरेढोरे एकत्र येऊन त्या भिंतीच्या आडोशाला उभे राहतात थंडाव्यासाठी, आणि सर्व छोटे पक्षी त्या ठिकाणी राहतात. आणि एकाएकी ते सर्व पक्षी कोणत्या तरी अज्ञात कारणासाठी, आता तुम्हाला माहीत आहे आपण त्या दिवशी छोट्या पक्ष्यांविषयी काय बोललो पाहिले, कोणत्या तरी अज्ञात कारणामुळे ते सर्व उडून गेले आणि ते बाहेर गेले आणि त्यांच्या घरट्याकडे परत आले नाहीत. ते बाहेर शेतात गेले आणि ते झाडांवर बसले आणि जे काही त्यांना मिळू शकले, किंवा खाली जमिनीवर. गुरेढोरे परत आले नाही, मेंढ्या परत आल्या नाही, ते शेतातच राहिले आणि एकमेकांना भिलगून राहिले. आणि हा एक उत्तम मार्ग आहे. त्यांना माहीत होते की काहीतरी घडणार होते. आणि नंतर अचानक एक भूकंप आला आणि भिंती हलवून पाडल्या, कुंपण पाडले आणि सर्व काही. नंतर ते छोटे पक्षी परत येऊ लागले. 3 किंवा 4 दिवसापर्यंत परत आले नाही, नंतर परत येऊ लागले. ते म्हणाले, भूकंप आता संपला असणार, ते पक्षी परत येत आहेत. का तुम्ही विश्वास करीत नाही का की तोच परमेश्वर ज्याने त्या पक्ष्यांना आणि गुरांना आणि मेंढरांना नोहाच्या दिवसात तारवात जाण्यास लावले, तो अजूनही तोच परमेश्वर आहे जो त्यांना सुरक्षतेकडे पळण्यास लावील. काय हे बरोबर आहे? आता मला काहीतरी सांगू दे भावा. काहीतरी घडण्यासाठी तयार होत आहे आणि या सर्व मोठ्या जुन्या धर्मोपदेशक भिंती कोसळणार आहेत. अगदी पलीकडे जाऊन सहमत होतील, कारण ते असं करणार आहेत. हे इतकं निश्चिंत आहे जितक्या निश्चिंतपणे मी येथे उभा आहे. त्या पशुची एक प्रतिमा आहे. जेवढा निश्चिंतपणे मी येथे या ठिकाणी उभा आहे तेवढंच निश्चित. आणि या राष्ट्राने ती घेतली परमेश्वराच्या वचनाप्रमाणे. ऐका, जेव्हा तुम्हाला ते थोडस गमतीदार वाटेल, तुम्ही त्या भिंतीपासून दूर पळा, दूर पळा. तुम्ही तेथे मराल तसे करू नका. त्यांतून बाहेर निघा. या सर्व गोष्टींपासून दूर पळा. सुरक्षिततेकडे पळून जा. जितक्या जलद तुम्ही पळू शकता तितके देवाकडे दयेची विनवणी करा. केवळ काहीतरी असे घेऊ नका, बरे माझी आई मेथडिस्ट होती त्यामुळे मला वाटते मी पण असावे, माझे वडील बॅप्टिस्ट होते मी पण असावे. तुम्ही तसे करू नका. तुम्ही कोणत्याच प्रकारची संधी घेऊ नका. मी परवा करीत नाही, हे किती साधे व नम्र वाटते. हे प्रभूचे वचन आहे. तुम्ही शक्य तितक्या जलद येशूकडे पळा व तेथे तोपर्यंत थांबा जोपर्यंत देव तुम्हाला त्याच्या पवित्र आत्म्याने भरत नाही. कारण अशी वेळ येईल जेव्हा तुम्ही त्याचा शोध कराल, परंतु तो तेथे नसेल. त्यामुळे खात्रीपूर्वक हे करा. आता एक क्षण आपण आपली मस्तके झुकवूया. स्वर्गीय पित्या, ओ मी केवळ कधी कधी प्रभू येथे उभा राहतो आणि मी थरथर कापतो. मी त्या भयानक वेळेविषयी विचार करीतो जी जवळ येत आहे आणि मी तिला थांबविण्याचा कोणताच मार्ग नाही. हे असे भाकीत केले आहे, ती येईल. आणि मी याचा विचार करीतो, लोक का येऊन ऐकत नाहीत आणि ते येऊन स्वीकारणार नाहीत काय, पण नक्कीच मला माहीत आहे की तू म्हटले ते येणार नाहीत म्हणून ते येणार नाहीत, परंतु असे काही आहेत ज्यांची नावे कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिली आहेत आणि ज्या वेळेत ते शिक्के तेथे उघडले जातील तेव्हा ते त्यांची नावे तेथे पाहतात आणि पवित्र आत्मा त्यांच्याशी बोलतो, ते येतात, तुम्ही त्यांना दूर ठेवू शकणार नाही, कोणीच ठेवू शकत नाही, कोणीच नाही, ते येत आहेत कसेही, कारण तू त्यांना मार्ग दाखवित आहेस जसा तू त्या पक्ष्यांना आणि त्या मेंढरांना व गुराढोरांना दाखविलास। तू परमेश्वर आहेस, काहीतरी अंत प्रेरणा त्या प्राण्यांकडे आहे की त्यांना समजते की त्यांना दूर पळायला हवे, आणि जर एक अंत प्रेरणा एका प्राण्याला चेतावणी देते की त्याने धोक्यापासून दूर पळावे, तर पवित्र आत्मा त्या मंडळीला काय करेल जी त्याने भरलेली आहे असा दावा करते। देवा आमच्याशी दयाशील अस, आम्हा सर्वांना क्षमा कर प्रभू आमच्या कमतरतेबद्दल। आमचा असा उद्देश नाही की आम्ही येथे व्यासपीठावर उभे राहावे व या लोकांना भिंतीभोवती उभे राहू देऊन आणि त्यांचे हातपाय दुखावेत आणि नंतर केवळ दूर जाऊन म्हणावे बरे हे खूप चांगले वाटते, प्रभू आम्हाला याविषयी काहीतरी करायचे आहे। आमची इच्छा आहे की तू आमची हृदय शोध, जर काही चुकीचे असेल तर प्रभू आम्हाला आत्ताच समजू दे, आम्हाला पलीकडे त्या वेळेपर्यंत जाऊ देऊ नको जेव्हा खूप उशीर झालेला असेल। मला शोध, मला संधी दे प्रभू, इथे मी उभा आहे देवाच्या दयेने, पलीकडे ते शिक्के फुटताना येऊन लोकांना सांगताना पाहत आहे, जेव्हा काही आठवड्या अगोदर तू असे भाकीत केले हे अशा प्रकारे होईल आणि आता पित्या ते इथे आहे अगदी आमच्या पुढे। आता प्रभू मला संधी दे, मला शोध, माझ्या हृदयात माझा शोध घे प्रभू। आम्ही नाही, आमची इच्छा आहे की तू आमच्या जीवनात डोकावून बघ आणि त्यामध्ये जर असे काही असेल जे योग्य नाही तर त्याविषयी आमच्याशी बोल प्रभू, आम्हाला त्यामध्ये सुधारणा करायची आहे। आता यावेळी आताच यावेळी जेव्हा इथे रक्ताने भरलेला एक झरा आहे, जेव्हा इथे ब्लीच आहे जे आमची पापे व आमचा अविश्वास साफ करू शकते, आम्हाला आमचे आत्मे त्याखाली ठेवायचे आहे। आमचा सर्व अविश्वास प्रभू आमच्या अविश्वासामध्ये आम्हाला मदत कर, तो आमच्यापासून दूर कर प्रभू। आम्ही वर घेतले जाण्याची कृपा हवी आहे, आम्ही लायक होऊ इच्छितो जेव्हा ते रहस्यमय मेघगर्जना करील आणि मंडळी वर घेतली जाईल, आम्ही ते स्वीकारण्यासाठी तयार होऊ इच्छितो प्रभू, हे मंजूर कर प्रभू, तुझ्या वचनाने आमची पारख कर, आम्हाला त्यामध्ये बघू दे, आणि जर आम्हाला जाणवले की आम्ही चुकलो आहोत, जर येथे ते असतील प्रभू ज्यांचा बाप्तिस्मा शीर्षकामध्ये झाला आहे जे खऱ्या बाप्तिस्माविषयी काहीही जाणत नाहीत, मला पौलाप्रमाणे विश्वास असू दे, जेव्हा तो इफिसच्या वरच्या किनारपट्टीवरून जात होता आणि त्याला शिष्य किंचाळताना आणि ओरडताना व खूप उत्कृष्ट अशी वेळ घालवताना आढळले, तो त्यांना म्हणाला तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय, त्यांना असे काही आहे हे माहीत नव्हते। तो म्हणाला मग तुम्ही कोणाचा बाप्तिस्मा घेतला, आणि त्यांचा बाप्तिस्मा त्या वैभवशाली महान संदेष्टाद्वारे झाला होता, पण त्यांनी केवळ पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतला होता। मग त्यांचा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा बाप्तिस्मा झाला आणि पौलाने त्यांना पुन्हा एकदा बाप्तिस्मा घेण्यास आज्ञा दिली। प्रभू तुझ्या वचनाच्या प्रकाशामध्ये मी प्रत्येक व्यक्तीला ज्यांचा बाप्तिस्मा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये झाला नाही आज्ञा करीतो की त्यांनी त्वरा करून पाण्याकडे यावे, त्यांच्याकडे संधी आहे तोपर्यंत। तुम्ही जे अजून पवित्र आत्म्याने भरले नाही, मी तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आज्ञा करीतो, तुमच्या गुडघ्यांवर या आणि तोपर्यंत उठू नका जोपर्यंत पवित्र आत्मा तुम्हाला पूर्णतः पवित्र करून आणि त्याच्या प्रेमाने व चांगुलपणाने भरत नाही। जोपर्यंत तुमचा आत्मा देवाच्या समक्षतेमध्ये इतका तृप्त होत नाही की तुमची पूर्ण इच्छा हीच होईल की तुम्ही तुमचे बाकीचे आयुष्य त्याची सेवा करावी आणि त्याच्याबरोबर चालावी आणि त्याच्याबरोबर कार्य करावे, हे मंजूर कर। मी प्रार्थना करीतो की देव तुम्हावर हा ताबा देईल येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये। मी त्यावर प्रेम करीतो, मी त्यावर प्रेम करतो, कारण प्रथम त्याने माझ्यावर प्रेम केले। तुम्ही त्याच्यावर खरोखर प्रेम करता काय? आता तुमचे हात वर करा। आणि माझे तारण कलवरीच्या झाडावर विकत घेतले. जर आजच्या रात्री येथे कोणी असे बसले असतील ज्यांना त्याची इच्छा जाणवत आहे, त्यांनी बाप्तिस्मा घेण्याची गरज आहे असे वाटत असेल, किंवा पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याची गरज आहे, तुम्हाला तुमची गरज माहीत आहे, ती तुम्हाला प्रकट करण्यात आली आहे आणि तुमची इच्छा आहे की प्रार्थनेमध्ये तुमची आठवण व्हावी. येथे कोणीही आमच्यामध्ये नाही जो तुम्हाला ते देऊ शकेल. ओ, आम्ही तुम्हाला बाप्तिस्मा देऊ शकतो, पण एकच गोष्ट, आम्ही तुम्हाला पवित्र आत्मा देऊ शकत नाही. देव एकटाच ते करतो, परंतु तुम्ही तुमची इच्छा जाणली आहे, ज्याविषयी देव तुमच्या हृदयाशी बोलत आहे की तुम्हाला त्याची गरज आहे आणि तुमची इच्छा आहे की तुम्ही प्रार्थनेमध्ये आठवण करावी. तुम्ही उभे राहिला आहात जेणेकरून आम्ही तुम्हाला ओळखू शकू. तुम्ही कोण आहात हे कळेल. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. एक गरज, प्रभू तुम्हाला आशीर्वाद देऊ. मी अनुमान लावतो की येथे बहुतेक 150 उभे आहेत, कदाचित तेवढेच आहेत जर मी सर्वांना बघू शकत आहे. मला माहित नाही खोलीमध्ये किती जण आहेत आणि बाहेर सभोवती ज्यांनी त्यांचे हात वर केले आहेत, परंतु तुमची एक गरज आहे. आपण प्रार्थना करूया. आता तुम्ही जे लोक तुमच्या बाजूला उभे आहेत त्यांना बघता आणि ते ख्रिस्ताबरोबर साक्षीच्या रूपाने उभे आहेत. मला तुझी गरज आहे प्रभू, मला तुझी गरज आहे. मी विश्वास करतो मी त्यांतला एक आहे जो आपले नाव पलीकडे त्या शिक्क्यावर मिळेल जे जगाच्या स्थापनेपूर्वी तेथे त्याच्यावर लिहिले होते. काहीतरी माझ्या हृदयाला भिनले आहे आणि मी येथे उभा आहे प्रभू. काय तो मी आहे? तू मला बोलावीत आहेस. माझी इच्छा आहे की तू मला माझे नाव तेथे असल्याचे प्रकट करावे. मला भर आणि पवित्र आत्म्याने मला तुझ्यामध्ये मोहरबंद कर. तुम्ही जे अगोदरच मोहरबंद झालेले आहात, माझी इच्छा आहे की तुम्ही उभे राहावे, त्यांच्याकडे वळा आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी तुमचे हात त्यांच्यावर ठेवा. आता अगदी फारच प्रामाणिक असा स्वर्गीय पित्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये महान पवित्र आत्म्याला या श्रोत्यांमध्ये हालचाल करू दे एका वेगवान वाऱ्याप्रमाणे आणि प्रत्येक हृदयाला बोलव प्रभू, आणि या लोकांवर पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याचा वर्षाव कर. आणि तेथे पाणी वाट पाहत आहे आणि पेत्र हे शब्द बोलत होता तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला. जे वचन ऐकत होते आणि ते सर्व पवित्र आत्म्याने भरले.